अखिल भारतीय हिंदू महासभेच्या 21व्या अधिवेशनासाठी त्यांची अध्यक्षपदावरून पुन्हा तिसऱ्यांदा निवड झाली. 1939 कलकत्ता येथे झालेलं हे अधिवेशन जगातील यच्चयावत मनुष्य जातीला विभागणाऱ्या सर्व धार्मिक वंशविषयक राष्ट्रीय आणि इतर वैरांचा निराश करण्यासाठी आर्थिक हितसंबंधांचं बंधन हेच सर्वोत्तम आणि एकमेव साधन आहे असं म्हणून केवळ पुस्तकी शास्त्रीय उपाय सांगणाऱ्या कम्युनिस्टांचं खंडन करून हिंदू राष्ट्राच्या आर्थिक हितसंबंधांची शास्त्रशुद्ध चर्चा करताना वीर सावरकरांनी प्रथमच सांगून टाकलं आहे की मनुष्याला पोट आहे, पण पोट म्हणजे काही केवळ मनुष्य नव्हे, भांडवलवाले आणि श्रमिक यांच्यात कलह निर्माण करून नव्हे, तर दोघांचे हितसंबंध योग्य प्रकारे रक्षूनच राष्ट्र भरभराटेल हा सिद्धांत मांडून यंत्रयुगाचं हार्दिक स्वागत त्यांनी ह्याच भाषणात प्रगटपणे केलं. अहिंदूंच्या आर्थिक आक्रमणाची भीती जेव्हा जेव्हा हिंदू आर्थिक संबंधांना निर्माण होईल तेव्हा तेव्हा त्या हिंदू हितसंबंधांचं संरक्षण करणं हाच हिंदू संघटनवादी अर्थशास्त्राचा भाग राहील ही त्यांनी प्रगट केलेली ठसठशीत भूमिकाच सध्याच्या विधर्मीयांच्या संघटित आणि जातीय आर्थिक आक्रमणापासून आणि परिशोषणापासून हिंदू राष्ट्राला वाचवेल असा ठाम विश्वास वाटतो.
हिंदू महासभेचे प्रतिनिधी आणि सदस्य हो, लागोपाठ तिसऱ्यांदा या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान मला देऊन गेल्या 2 वर्षात मी जे काही हिंदूंच्या हिताचे कार्य करू शकलो त्याचा आपण गौरव केला आहे तो मी कृतज्ञतेने आदरित आहे. आपल्या महान आकांक्षा पूर्णपणे साध्य करून घेण्यासाठी केवढे तरी कार्य करावयास पाहिजे त्या मानाने आपण केलेल्या कार्याचे प्रमाण किती अत्यल्प आहे याची जाणीव माझे मनास इतकी व्यग्र करीत आहे की हिंदुत्वाच्या आंदोलनाची धुरा दुसऱ्या एखाद्या बलिष्ठ भीमतुल्य स्कंधावर ठेवून सामान्य सैनिकांचे ओळीत प्रविष्ट व्हावे ही माझी इच्छा असते हे तुम्हा सर्वांस विदित आहेच. परंतु नेता हाही अंशतः सैनिकच असतो आणि त्याला सार्वत्रिक इच्छाशक्तीच्या आज्ञा मानाव्या लागतात हा एक विचार आणि प्रचंड उणीवेच्या मानाने आपले झालेले कार्य अल्पच झाले या गोष्टीमुळेही आज आपल्या पिढीला अत्यंत विरोधी परिस्थितीच्या आक्रमणापुढे उभे राहून आपापली स्थाने न सोडता जे काही अल्पस्वल्प करीत राहता येईल ते करीत राहणे आवश्यक ठरते हा दुसरा विचार. तसेच चालू पिढीचे आयुष्यातच हिंदूंचे ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी राणा प्रतापचे निष्ठेने कार्य करू असे मला आश्वासन देणारे सहस्रावधी प्रमुख शूरनी जिव्हाळ्याचे नवे कार्यकर्ते कार्यक्षेत्रात प्रवेश करीत आहेत आणि याचे प्रत्यंतर निजाम निशस्त्र प्रतिकाराचे युद्धात प्रगट झालेल्या दृढ निश्चयाचे रूपाने प्रत्यक्षच लाभले आहे. हा तिसरा विचार मनात आणून प्रकृती क्षीणता न बाळगता तुमच्या प्रेमाच्या आणि भाग पडणाऱ्या आग्रहास वश होऊन तिसऱ्या वेळेस हिंदू महासभेचे अध्यक्षस्थान मी स्वीकारित आहे. चालू वर्षात झालेल्या सर्व घटनांमध्ये हिंदूंचे दृष्टीने सर्वोच्च आणि आपल्या आगामी कार्यक्रमात आणि धोरणात नित्य ध्येयरूपानं नांदणारी अशी घटना कोणती असेल तर ती अर्थात या वर्षातील पूर्ण 6 मासपर्यंत निजामी राज्यातील हिंदू विरोधी धोरणास तोंड देण्यास्तव आपणास कराव्या लागलेल्या निशस्त्र प्रतिकाराचे चळवळीची. ते एक धर्मयुद्ध म्हणजेच क्रुसेड होते, तितकेच पवित्र आणि वीरतेचे होते. आपल्या आर्य समाजी बंधूंना या युद्धातील आघाडीचे आघात सहन करावे लागले. 10 सहस्रांवर आर्य या युद्धात प्रविष्ट झाले आणि धैर्याने ते युद्ध चालवून त्यांनी सिद्ध केले की आपल्या कालातील पहिले आणि अग्रगण्य हिंदू संघटक श्री महर्षी दयानंद सरस्वती यांनी प्रज्वलित केलेला यज्ञीय अग्नी दिन प्रतिदिन अधिकच प्रज्वलित होत असून त्यांचे अंगीकृत कार्य योग्य अशांचेच हाती पडलेले आहे. हिंदू महासभेची फळी घेतल्यास तिचे वतीने 5 सहस्र प्रतिकारकांनी निजाम निर्मित हिंदू विरोधी निर्बंधांचा भंग करून अविचलित धैर्याने आणि प्रशंसनीय धोरणीपणाने झुंज चालू ठेवली. अशा रीतीने आर्य समाज आणि हिंदू महासभा यांनी युद्धाचा मुख्यतः भार उचलला असला तरी व्यापक हिंदुत्वाचे दृष्टीने विशेष उल्लसित करणारी अशी गोष्ट ही की केवळ आर्य समाज किंवा हिंदू महासभाच नव्हे तर सर्वच्या सर्व हिंदुत्वनिष्ठ हिंदूंनी हिंदू ध्वजाखाली सम्मिलित होऊन जिव्हाळ्याने या युद्धात भाग घेतला. या अखिल भारतातल्या हिंदू मात्रांची त्यागबुद्धी आणि सहानुभूती आपल्या मागे नसती तर हे युद्ध आपल्याला असे चालविता आलेच नसते. हिंदू संघटनवाद्यांनी निजामी सत्तेला ज्या मागण्या मान्य करावयास भाग पाडले त्या व्यतिरिक्त वर निर्देशिलेली घटना हीच माझ्या मते निर्देशयोग्य आणि स्थायी अशी आपली यशसिद्धी होय. कारण पवित्र हिंदू कार्यार्थ चालविलेल्या या धर्मयुद्धाने हे प्रात्यक्षिक पटविले की जाती आणि पंथ, सांप्रदाय आणि मार्ग भिन्न असूनही सर्वव्यापक हिंदुत्वयुक्त समाज सामान्य राष्ट्रीय जीवनाने अद्यापही धगधगतो आहे. ज्यांना त्यांनी कदाचित व्यक्तिशः पाहिले नसेल किंवा ज्यांचा परिचयही नसेल अशा निजामीतील आपल्या स्वधर्मीय आणि स्वराष्ट्रीय लोकांस सोडविण्यासाठी आपले जीवितही संकटात घालून आपली घरेदारे आणि आप्तस्वकीय यांचा त्याग करून सहस्र सहस्र हिंदू धावून गेले. पंजाबी आणि सिंधी, बंगाली आणि बिहारी, मराठी आणि मद्रासी, ब्राह्मण आणि भंगी, सनातनी, आर्य समाजी, शीख, जैन, लिंगायत, धनिक आणि निर्धन असे हिंदू म्हणून अभिमान मांडणारे सर्व लोक एकाच समान हिंदू ध्वजाखाली हिंदूंचा मान राखण्यासाठी पुढे सरसावले आणि अल्पसंख्यात आपत्ती, भयानक दंगली, लाठीमार आणि संगिनी, उपासमार आणि शोष आणि प्रत्यक्ष मरण यांनाही न जुमानता शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू धर्म की जय, हिंदुस्थान हिंदुओं का हे घोषित राहिले. उदाहरणार्थ वंदे मातरम किंवा हिंदुस्थान हिंदुओं का या घोषणा करण्यास्तव ज्यांना फटके वा वेत मारण्यात आले ते श्री रेड्डी किंवा इतर हिंदू संघटक यांची गोष्ट घ्या. प्रत्येक फटक्यागणिक या वेताच्या आघातासरशी ते वंदे मातरम आणि हिंदुस्थान हिंदुओं का या घोषणांचा पुनरुच्चार करीत गेले. जे अनेक शूर युवक छळ सोसत मेले त्यांच्यात कुमार सदाशिव पाठक नावाचा 16 वर्षांच्या आतील एक महाराष्ट्रीय युवक होता. छातीत भयंकर कळा येत असल्याविषयी तो विव्हलतेने सांगत असतानाही त्याला जड दगड प्रत्यही वहावयास लावले तरीही त्याने शरणागती लिहून देण्याचे नाकारून आपले प्राण सोडले. आर्य समाज आणि हिंदू सभा या उभयतांकडून लवकरच या युद्धाचे विश्वसनीय इतिहास प्रसिद्धीले जाणार आहेत. त्यातून धैर्ययुक्त नेटाची अशी अनेक उदाहरणे आपल्याला वाचावयास मिळतील. दूर कशाला, या मंडपातच असे कित्येक निष्कलंक चारित्र्याचे पुढारी आणि सद्गृहस्थ उपस्थित आहेत की जे या हिंदू धर्मनिष्ठेचे, हिंदू मानाचे, निस्वातंत्र्याचे रक्षणार्थ चालविलेल्या धर्मसंग्रामात या क्रुसेडमध्ये सेनानी किंवा सैनिक या नात्याने भाग घेऊन निजामी बंदिवासात असताना स्वत प्रत्यक्ष या दिव्यातून गेलेले आहेत. या धर्मयोद्ध्यांना कोणतेही वेतन मिळाले नाही किंवा त्यांच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतन मिळण्याचेही आश्वासन कोणी दिले नव्हते. यातील कित्येकांनी क्वचित सहस्राहूनही अधिक मासिक वेतन वा प्राप्ती असणाऱ्या उद्योगाचा किंवा अधिकाराचा त्याग केला होता. या सर्वांना विदित होते की त्यांना स्वत शस्त्रहीन राहून सशस्त्र बळापुढे उभे राहावे लागणार होते आणि पूर्वी पुढे गेलेल्यांच्या अनुभवांवरून त्यांना हेही कळून चुकले होते की त्यांना छळ, उपासमार, लाठीमार आणि संगिनी यांना तोंड द्यावे लागणार. तरीही स्वेच्छेने ते पुढे चालले होते. त्यांच्यावर नैतिक नियोजनाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही नियोजन नव्हते. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की औरंगाबाद येथील हिंदू संघटन बंद्यांवरील भयंकर लाठीमाराचे वृत्त आल्यावरही आपल्या शिबिरातून प्रविष्ट होण्यास अधिकाधिक संख्येने स्वयंसेवक येत होते. एक वार प्रतिकार करून निजामी बंदिवासात शिक्षाकाल संपून परत आल्यावर त्वरित पुन्हा निजामातील हिंदू विरोधी निर्बंधांचा भंग करण्यास पुन्हा धाडा असा आग्रह कित्येक करीत होते. हिंदू संघटन पक्षाने युद्धाचे शिंग फुंकता क्षणी 14-15 सहस्र प्रतिकारकांचे हे हिंदू बल उभे राहू शकले यावरून आपल्याला आणि जे आपल्या मागण्यांना अवमानतात त्यांनाही बोध घेण्यासारखा आहे. नैतिक धैर्याचे दृष्टीने हे 15 सहस्र हिंदू संघटकांचे बल आज युरोपमध्ये झुंजणाऱ्या इंग्रजांच्या आणि जर्मनांच्या सैन्यबलापेक्षा उच्च प्रतीचे होय. ही केवळ निशस्त्रच अशा प्रतिकाराची चळवळ नसती आणि आम्हास प्रतिपक्षीयांच्या संगिनीला संगीन आणि रायफलीला रायफल रोखता आली असती तर आम्ही सशस्त्र प्रतिकारातही युरोपीय सैनिकांहून सरस ठरलो असतो असा संभव आहे. परंतु संभवनीय गोष्टी सोडून दिल्या तरी केवळ प्रत्यक्ष घडलेल्या घटनाही हिंदुस्थानातील हिंदू संघटनवादी पक्षांमध्ये आत्मविश्वास आणि नैतिक जय मिळविल्याची प्रोत्साहक जाणीव निर्माण करण्यास पुरेशा आहेत. की मागे हिंदू महासभेचे ठराव जसे कफ पदार्थ मानित आलो तसे आता मांडण्याआधी तीनदा विचारच केला पाहिजे. गेल्या 20 वर्षात एक घातक मूढ ग्रह हिंदूंच्या मनाला ग्रासून राहिला आहे, तो असा की एखादे कार्य अंगभूत गुणांनी हिंदूंच्या दृष्टीने कितीही उदात्त असले तरी काँग्रेसने त्या कार्याला राष्ट्रीय म्हणून मान्यता पत्र देण्याची लहर प्रगट केली नाही तोपर्यंत ते कार्य योग्य मानावयाचे नाही. आणि या संबंधात 100 वेळा 99 वेळा राष्ट्रीय शब्दाचा नेमका अर्थ नेमका हिंदू विरोधी असा ठरवायचा. त्याचप्रमाणे सर्व हिंदुस्थानव्यापी चळवळ यशस्वीपणे चालवावयाची तर ती काँग्रेसच्या ध्वजाखालीच चालविली पाहिजे. निजाम निशस्त्र प्रतिकाराच्या चळवळीने हा भ्रम दूर केला आहे. कोहाट येथे पूर्वी मुसलमानांनी जे हत्याकांड माजवले त्यावेळी मलबारातील गावागावातून मोपल्यांनी हिंदूंची सरसकट हत्या केली त्यावेळी देखील अखिल भारतीय अखिल हिंदू भूमिकेवरून या मुसलमानी धर्मवेडाचा धिक्कार करण्यास हिंदू धजले नाहीत, कारण तसे करणे राष्ट्रीय ठरते असे काँग्रेसचे आज्ञापत्र नव्हते. तोच खेळ निजामी चळवळीचे वेळी चालविण्याचे काँग्रेसच्या मनात होते आणि तिने निजाम निशस्त्र प्रतिकाराच्या चळवळीला सर्वाधिकारत्वाच्या आविर्भावाने जातीय आणि अराष्ट्रीय ठरविले. पण यावेळी हिंदू संघटन पक्षाशी आपली स्वतःची स्वतंत्र तत्वनिष्ठा होती. तर्कशुद्धपणे राष्ट्रीय काय किंवा अराष्ट्रीय काय याची योग्य कल्पना या पक्षाला आली होती. त्याचप्रमाणे हिमालया एवढ्या चुकास निश्चय करून ज्यात अवसर राहतो असे स्वतःच मान्य करणारा आतला आवाज, अंधकार देखील पुरेसा उजळ न करू शकणारा नवा प्रकाश किंवा काँग्रेसरूपी चर्चच्या पोपने काढलेली आज्ञापत्रे इत्यादिकांना आंधळेपणाने आणि हू की चू न करता मान नमविण्याचे वृत्तीतून हिंदू संघटन पक्ष मुक्त झालेला होता आणि म्हणूनच तो निजामी संस्थानातील आपल्या धर्मबांधवांना आणि राष्ट्रबांधवांना सोडविण्यासाठी हिंदू ध्वजाखाली पुढे सरसावला. पेशावरपासून मद्रासपर्यंत सर्व देशभर सर्व दिशांनी ही चळवळ त्वरेने पसरली. उदाहरणार्थ एकाच दिवशी हिंदू संघटन पक्षाच्या आज्ञेला अनुसरून प्रांतोप्रांतीच्या मुख्य गावात आणि नगरांमध्येही सर्वत्र मिळून निजाम निषेध दिन आणि हिंदू राष्ट्र दिन पाळण्यासाठी कोटीहून अधिक हिंदू एकत्रित झाले होते. त्यांनी पुरस्कारिलेली हिंदुत्वाची चळवळ जो जो काँग्रेसने जातीय आणि अराष्ट्रीय म्हणून विरोधावी वा शापावी तो जणू काय त्या योगेस ती वाढत चालली. काँग्रेसने त्या चळवळीला विरोध का केला? काँग्रेस संस्थानाची सुधारणा इच्छिते ना? ठीक तर मग हैदराबाद हे सर्व हिंदुस्थानातील मोठे संस्थान असून सर्वात अधिक दुर्व्यवस्थेचे आणि अनियंत्रित संस्थान नव्हते काय? निदान तालुक्या एवढ्या राजकोट संस्थानात जितक्या निकडीने घटनात्मक सुधारणा प्रस्थापित करणे आणि नागरिक स्वातंत्र्य मिळवून देणे आवश्यक होते तितकेच निजामी संस्थानातही होते हे निश्चित. क्षुद्र राजकोट संस्थान सुधारण्याच्या चळवळीने अखिल भारतीय प्रश्नाचे प्रचंड रूप धारण केले आणि विरावाल्याच्या अल्पशा चहाच्या प्याल्यात समग्र हिंदी महासागराला आग लागली असे गांधींनी आपल्याला भासविले नाही काय? आणि तरीही निजामी संस्थानातील सुमारे 1 कोटी प्रजाजनांसाठी घटनात्मक सुधारणा मागणीच्या प्रश्नावर हिंदू महासभेने हाती घेऊन लढविलेली चळवळ गांधींना हिंदी प्रश्नापासून इतकी दूरची आणि असंबद्ध वाटली की आफ्रिकेतील हपशी आणि युरोपमधले स्पॅनिश वा झेक यांच्या प्रित्यर्थ गांधींना जितकी सहानुभूती वा आत्मीयता वाटली तितकीही या चळवळी संबंधाने त्यांना दाखवाविषयी वाटली नाही. केवळ गांधीजीच नव्हे तर प्रतिगामी वा पुरोगामी वा आंतरगामी गटापैकी कोणीही काँग्रेसवाले गट वा त्यांचे म्होरके औरंगाबाद बंदीगृहातील अमानुष लाठी हल्ल्यानंतर किंवा हैदराबादच्या रक्तपातमय दंग्यांनंतर देखील निषेध करण्यास पुढे आला नाही. त्याचप्रमाणे काँग्रेसने नागरिक अधिकाराचा पुरस्कार केला आहे ना? आणि निजामी राज्यात लक्षावधी हिंदूंचे जीवित आणि वित्त प्रतिदिनी संकटात होते आणि कोणत्याही प्रकारे भाषण पूजा वा संघ यांचे स्वातंत्र्यही तेथे अस्तित्वात नव्हते ही वस्तुस्थिती सत्य नाही काय? मग या संस्थानात नागरिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जी प्राणपणाची झुंज हिंदू संघटनावादी लोकांनी चालवली होती त्यात काँग्रेसने सहकारिता का केली नाही? निदान त्यांच्या मागण्यांच्या न्याय्यतेला पुष्टी देणारे ठरावही का केले नाहीत? हिंदू संघटनावादी लोक हिंदी म्हणून नव्हे तर हिंदू म्हणून रणक्षेत्रात उतरले होते म्हणूनच ना? ठीक, हिंदू या नात्याने पुण्यकर्म करणे हे देखील हिंदूंचे पाप असेल, मात्र निवडणुकीचे दिवशी मात्र आपल्याला हिंदू म्हणून लिहून देणाऱ्या आणि हिंदू मतदारसंघाचा घटक म्हणून उभा राहिलेल्या काँग्रेसवाल्याला मात्र हिंदूने मत द्यावे? उलट ज्यावेळी काश्मीरातील मुसलमान बाहेरच्या मुसलमानांच्या सहाय्याने तेथील हिंदू राजाविरुद्ध सशस्त्र विद्रोह करून उठले आणि मुसलमानांना मुसलमान म्हणूनच प्रतिनिधित्व मागू लागले, त्यावेळी लोकसत्तेचे जन्मजात पुरस्कर्ते म्हणविणारे गांधीजी लिहिते झाले की जर शेकडा 85 असलेल्या आपल्या मुसलमान प्रजेचा असंतोष दूर करून त्यांचे समाधान करणे काश्मीरच्या हिंदू राजाला शक्य होत नसेल तर त्याला राज्य करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही आणि त्याने राज्य त्याग करून त्वरित काशीवास करावा. मग निजामी प्रजेतही शेकडा 85 अधिक हिंदू आहेत आणि त्यांनी आपल्या बाहेरच्या धर्मबांधवांच्या सहाय्याने आपल्याला असह्य झालेल्या धार्मिक सांस्कृतिक आणि राजकीय छळाचा प्रतिकार करण्यासाठी केवळ निशस्त्र अशी चळवळ चालू केली होती. पण याच जन्मजात लोकसत्तावादी गांधींनी निजामाला राज्यत्याग करून निवृत्त होऊन मक्केला जाण्याचा उपदेश केला काय? मुळीच नाही. उलट त्यांनी स्पष्ट शब्दात लिहिले की निशस्त्र प्रतिकार चळवळीच्या प्रारंभापासून अंतापर्यंत त्यांची एकमेव सर्वतोपरी काळजी अल्ला हजरत निजाम यांना उपद्रव न पोचावा एवढीच कायती होती. निजामी राज्याच्या हिंदू विरोधी धोरणास तोंड देण्यासाठी हिंदू संघटनवाद्यांनी चालविलेल्या चळवळीचा पराभव व्हावा या हेतूने राष्ट्रीय छाप काँग्रेसवाल्यांनी जे अनेक उपद्व्याप केले ते मला येथे मांडता येतील, परंतु तो माझा प्रस्तुत उद्दिष्ट विषय नव्हे. मी केवळ इतकेच म्हणतो की हिंदू महासभेला इंग्लिश पार्लमेंटच्या काही सभासदांची देखील सहानुभूती मिळवता आली. औरंगाबाद बंदीगृहात आणि भागानगरच्या दंग्यात हिंदूंना जो छळ सोसावा लागला त्यासंबंधी निषेध प्रकट करण्यासही ते प्रवृत्त झाले. पण सातही प्रांतांपैकी कुठल्याही काँग्रेसवाल्या मंत्र्यांनी या विषयाला दुरून देखील स्पर्श केला नाही. विधिमंडळात वा काँग्रेसमध्ये हा प्रश्न चर्चेला कोणी काढला नाही किंवा निजामी सत्तेविरुद्ध आणि हिंदूंच्या वतीने एकही शब्द उच्चारला नाही आणि क्षुद्रतम अशा राजकोट प्रकरणात मात्र एकदम त्यागपत्रे देण्याची भीती हेच काँग्रेसचे मंत्री दाखवू शकले. याचे तात्पर्य उघड असून ते स्पष्टपणे सांगितले पाहिजे. जोवर आजच्याप्रमाणे काँग्रेस मिथ्या राष्ट्रीय तत्वाच्या तत्वनिष्ठेस उराशी बाळगीत आहे तोपर्यंत तिचे धोरण हिंदू विरोधीच राहणार आणि कितीही न्याय्य किंवा योग्य असले तरी हिंदूंच्या हिताची वंचनाच करणार हे निश्चित. क्षणभर मनाशी विचार करा की हिंदू मतदारसंघाने हिंदू संघटनावादी प्रतिनिधींनाच मते दिली असती आणि अशा रीतीने मुंबई मद्रासेत नि इतरत्र हिंदू सभेची मंत्रिमंडळे असती तर निजामी राज्यात जो हिंदूंना छळ सोसावा लागला त्याविषयी ती पूर्ण उदासीन राहिली असती काय? निजामी राजसत्तेवर त्यांनी केवढे तरी दडपण आणून त्याचा छळक हात थांबविला असता. काँग्रेसपासून स्वतंत्र अशा हिंदू ध्वजाखाली हिंदू संघटनवादी पुढाऱ्यांनी निजामी निशस्त्र प्रतिकाराच्या चळवळीत हात घातला त्यातला मुख्य हेतू हे स्पष्ट करण्याचा होता की जेव्हा विशेषतः मुसलमानांकडून हिंदूंचा छळ होतो अशा प्रसंगी हिंदूंच्या संरक्षणार्थ काँग्रेस ही रतिमात्रही प्रयत्न करणार नाही आणि म्हणून हिंदू संघटनवाद्यांनी हिंदूंच्या रक्षणाचे काम आपल्या शिरावर घेतले पाहिजे आणि त्यांनी मनात आणले तर काँग्रेसचा विरोध किंवा उदासीनपणा यांना न जुमानता ते ती गोष्ट करू शकतील. भावी हिंदू संग्राहक चळवळीचे पहिले प्रत्यंतर म्हणूनच हे भागानगरचे युद्ध होते आणि त्यात आमचे राजकोट झाले नाही तर उलट आम्ही या अग्निदिव्यातून विजय पताका घेऊन बाहेर पडलो, कारण गेल्या 100 वर्षात आत्मविस्मृतीच्या मोहाने जी आपली शुद्ध राष्ट्रीय आत्मनिष्ठा आणि आमची सांस्कृतिक आणि जातीय एकजीवता नष्टप्राय झाली होती ती आम्ही या लढ्याच्या योगाने पुनरुज्जीवित करून साक्षात अनुभवाला आणली. निजाम सरकारने जे राजकीय अधिकार घोषित केले आणि हिंदूंना नागरिक सांस्कृतिक आणि धार्मिक स्वातंत्र्य देण्याचे जे आश्वासन दिले त्याचा विचार करून आणि निजाम सरकारने आपल्या प्रसिद्धीपत्रकात ज्या प्रतियोगी सहकारितेच्या आणि सहानुभूतीच्या धोरणाची मागणी केली त्या धोरणास अनुसरून हिंदू महासभेने आपली निशस्त्र प्रतिकाराची चळवळ स्थगित केली. यासंबंधी दोन गोष्टी सांगणे आवश्य आहे. हिंदू प्रतिकारकांची निजामी सरकारने सार्वत्रिक मुक्तता केली याविषयी हिंदू महासभा त्यांचे आभार मानते, कारण ती गोष्ट योग्य अशीच झाली. परंतु ज्या अर्थी मुळात अपुऱ्या आणि अर्धवट सुधारणाही प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याच्या दृष्टीने जितक्या त्वरेने पाऊल टाकावयास पाहिजे होते तितक्या त्वरेने निजाम सरकार टाकीत नाही आणि ज्या अर्थी शांततेने घटनात्मक प्रगती होण्याच्या दृष्टीने आणि संस्थानात हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये स्थायी सलोखा निर्माण होण्याच्या दृष्टीने काही मार्ग निघावा यासंबंधी हिंदू महासभेस काळजी वाटते, त्याअर्थी निजाम सरकारच्या ती ध्यानी आणू इच्छिते की त्यांनी वेळ न गमावता ही संधी घालवली नाही तर ठीक. एरवी जर सुधारणा व्यवहारात आणण्याच्या कामी अक्षम्य चालढकल झाली तर त्याचे अनिष्ट परिणाम होऊन तीव्र असंतोष झाल्यावाचून राहणार नाही. आणि दुसरी नितांत आवश्यक असलेली गोष्ट अशी की जे धर्मवेडे मुसलमान अधिकारी मध्यवर्ती सत्तेकडून आपल्याला पाठिंबास मिळेल या निश्चितीने अद्यापही मधूनमधून हिंदूंना छळीत आहेत अशा अधिकाऱ्यांवर निजामी सरकारने बंधन घालावे. स्थानिक मुसलमान गुंड आणि वरील प्रकारचे अधिकारी यांना निजाम सरकारने सर्व संस्थानभर कडक रीतीने आळा घातल्यास धर्मवेडे मुसलमान ताळ्यावर येतील. ज्या सामोपचाराच्या हेतूने या सूचना मी करीत आहे त्यांचा तशाच बुद्धीने निजाम सरकार विचार करील अशी मी आशा करतो. शिवमंदिर प्रकरणी दिल्ली येथील हिंदूंनी उत्कट तितिक्षेने चालविलेल्या लढ्यासंबंधी त्यांना सर्व हिंदुस्थानातून धन्यवादच दिले पाहिजेत. अहिंदूंच्या आक्रमणापासून हिंदू हिताचे संरक्षण काँग्रेस करीत नाही, करणार नाही आणि करण्यास समर्थही नाही हाच बोध याही घटनेतून निघत आहे. काही झाले तरी दिल्ली नगरपालिकेतील प्रतिनिधी निवडताना जर हिंदू हितसंबंधांचे रक्षण करण्याचे वचन देणारे आणि काँग्रेस तिकिटाने बांधले न जाता हिंदू संघटन तिकिटाने बद्ध असलेले प्रतिनिधीच हिंदूंनी निवडले तर दिल्ली शिवमंदिर प्रकरणी हिंदूंनी केलेला द्रव्य बळाचा आणि मनुष्यबळाचा व्यय आणि त्याग व्यर्थ न जाता सत्कारणी लागला असे म्हणता येईल. या लढ्याने उत्पन्न केलेली अखिल हिंदूंच्या ऐक्याची जाणीव हीच साक्षात शिवस्वरूपी ठरेल. ज्या स्थानावर कुडाची झोपडी होती जी अत्यंत उन्मत्तपणाने उच्छेदण्यात आली त्या स्थानावर पुन्हा भव्य शिवमंदिर उठून सहस्रावधी यात्रिकजन पूजेसाठी सम्मिलित होतील असे चित्र मला मनश्चक्षून समोर दिसत आहे. आपल्या न्याय्य अधिकारांचे रक्षणासाठी खामगाव, महाड, भागलपूर इत्यादी अनेक ठिकाणी हिंदूंनी जे यशस्वीपणे प्रतिकार केले तेही महत्वपूर्ण होते आणि त्यायोगे हे सिद्ध झाले की हिंदू महासभेच्या नेतृत्वाखाली हिंदू एकजीव होऊन त्यांच्यात आत्मप्रत्ययाची निष्ठा निर्माण झाली आहे. पण या संकीर्ण घटनांच्या वर्णनात अधिक न गुंता या भाषणात मी जो मुख्य प्रतिवाद्य विषय योजिला आहे त्याचेकडे मला वळले पाहिजे. हा विषय म्हणजे येत्या वर्ष दोन वर्षात आपण सर्वांनी ज्या मूलभूत पायावर सर्वसामान्य धोरणावर आणि कार्यक्रमावर आपले लक्ष केंद्रित करणे माझ्या मते अवश्य आहे त्यांचे विवेचन. काँग्रेसचे गोटात प्रचलित असलेल्या मिथ्या राष्ट्रीयत्वाच्या ध्येयनिष्ठेचे म्हणजे सुडो नॅशनॅलिटी कक्षेतच पूर्ववयापासून जे वाढले आणि त्यायोगे ज्यांचे मनात हिंदुत्वाविषयीच्या कोणत्याही गोष्टीसंबंधाने इतके विपरीत ग्रह झाले की हिंदू शब्द म्हटला की त्यात लोकभ्रमात्मक मागासलेपणाचे आणि प्रगतीपर देशभक्ताला न शोभणारे असे काहीतरी आहे या कल्पनेने त्या शब्दाचेच जे विरोधी बनले असे सहस्रावधी लोक आज हिंदू महासभा तिचे धोरण आणि प्रत्यक्ष कार्यक्रम समजून घेण्याची प्रामाणिक इच्छा व्यक्त करीत आहेत ही उत्साहवर्धक गोष्ट होय. दोनच महिन्यांपूर्वी ज्यांच्या शोचनीय मृत्यूनिमित्त अखिल मुंबापुरीने दुःख प्रकट केले त्या श्री तेरसींचे उदाहरण सांगण्यासारखे आहे. ते मुंबईच्या प्रमुखात प्रमुख नागरिकांमध्ये गणले जात होते, तसेच ते बुद्धिवाद्यांमध्ये आणि काँग्रेस निष्ठांमध्येही प्रमुख होते. परंतु माझ्या नागपूरच्या अध्यक्षीय भाषणात प्रतिपादिलेली हिंदू संघटन विषयक तत्वनिष्ठा मी त्यांना उघाउघाने समजून सांगितल्यानंतर त्यांनी प्रसिद्धपणे घोषित केले की जो हिंदू शब्दनी हिंदू संघटन म्हणजे शुद्ध भोळसटपणा म्हणून त्याज्य होय असे ज्या बुद्धिवादामुळे त्यास वाटले तो बुद्धिवाद हाच एक गाढा भोळसरपणा होता. ते आमच्या पक्षात प्रविष्ट झाले. इतकेच नव्हे तर त्यांनी मुंबई प्रांतिक हिंदू सभेचे अध्यक्षपदही अभिमानपूर्वक स्वीकारले. माझ्या दूरदूरच्या प्रवासात सर्वत्र मला बुद्धिमान वर्गातील असे सहस्रावधी लोक भेटले की हिंदू कल्पनेचा उच्चार केल्याक्षणीच ते विरोध प्रकट करीत, पण तीच कल्पना परिणामकारकरित्या पुन्हा मांडली म्हणजे संशयग्रस्त होऊन डोळे चोळीत, आणि अशांपैकी अर्धे या कल्पनेचे अधिक आकलन करण्याचा आग्रह प्रकट करीत, तर उरलेले अर्धे केवळ तिसऱ्या उल्लेखाचे क्षणीच वश होत. हिंदू सभा, तिचे उद्देश आणि कार्यक्रम यासंबंधी काही ना काही जाणण्याची इच्छा सर्व देशभर अलीकडे वाढत्या प्रमाणात दिसून येत आहे, आणि ही जिज्ञासा कधी कधी परदेशातूनही प्रगट होते. म्हणूनच मी या भाषणात मुख्यतः ज्या प्रमुख तत्वांवर आणि सूत्रांवर हिंदुत्वाची चळवळ आधारलेली आहे ती तत्वे क्रमशः मांडून तिच्या सर्वसामान्य धोरणाचे दिग्दर्शन करून तिच्या कार्यक्रमाची मुख्य सूत्रे सांगणार आहे. या विवेचनाचा उपयोग आपल्या प्रश्नाचे परिणामकारक समर्थन करणाऱ्या पत्रकाप्रमाणे होईल. त्याचप्रमाणे विधिमंडळातील भावी संघटित हिंदू पक्षाला निवडणुकी घोषणेसाठी आधारभूत म्हणूनही या विवेचनाचा उपयोग होईल. तसेच वृत्तपत्रातून आणि व्यासपीठावरून प्रचार करणाऱ्यांनाही ते सुलभ मार्गदर्शक होईल. यामध्ये काही पुनरुक्ती होईलच, परंतु सर्व लोकसमुदायाच्या मनोवृत्तीला आपल्याला पाहिजे असे रूप द्यावयाचे तर एखाद्या सत्याचा अगणित वेळा पुनरुच्चार करणे हेच साधन होय असे म्हणता येईल. जोपर्यंत प्रचाराचे क्षेत्राला असत्याने ग्रासलेले आहे तोपर्यंत त्या असत्याला निरुत्तर करण्यासाठी त्या असत्याचा जितका पुनरुच्चार होतो तितकाच उलट सत्याचाही पुनरुच्चार करीत राहिले पाहिजे. हिंदू धर्म, हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र. हिंदू चळवळीचा ध्येयवाद विशद करताना या तीन शब्दांनी व्यक्त केले जाणारे यथातथ्य अर्थ समजणे नितांत आवश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये हिंदुइझम किंवा हिंदू धर्म हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धार्मिक पंथांना किंवा मार्गांना अनुसरतात ते पंथ किंवा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अतिशय व्यापक आणि संग्राहक आहे. हिंदू धर्म या शब्दाप्रमाणे केवळ हिंदू लोकांचा धार्मिक दृष्टीचा विचार त्यात नसून सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक आणि राजकीय या दृष्टीचाही त्यामध्ये अंतर्भाव होतो, आणि त्याचे पुष्कळसे तंतोतंत भाषांतर इंग्रजीमध्ये हिंदूनेस असे होईल. तिसरा शब्द हिंदू राष्ट्र, हिंदूडम, याचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे लोक. हिंदू जगताचा संकलितरित्या निर्देश करणारे ते एक नाव आहे, ज्याप्रमाणे इस्लाम शब्दाने मुसलमानी जगताचा बोध होतो त्याप्रमाणे. आम्ही हिंदू स्वयमेव एक राष्ट्र आहोत. संस्कृती, वंश, परंपरा आणि यासारख्या एकीकरणाच्या सामान्य बंधनांनी बद्ध नसता आणि अर्थातच एकराष्ट्र रूपाने संकलित राहण्याची सामान्य प्रेरणा अस्तित्वात नसता, केवळ प्रादेशिक राष्ट्रकल्पनेच्या भुसभुशीत आणि लटपटीत वाळूच्या आधारावर विभिन्न समाजांची खिचडीप्रमाणे राष्ट्रे बनविण्याचा उद्योग करणाऱ्यांना पोलंड आणि झेकोस्लोवाकिया यांच्या उदाहरणाने खडबडून सावध केले आहे. ही केवळ युद्धोत्तर संधीचे वेळी निर्मिलेली राष्ट्रे त्यांना मिळालेल्या पहिल्याच संधीला फुटली. जर्मन अंश जर्मनीकडे गेला, तसेच रशियन रशियाकडे, झेक झेकांकडे, निपोल पोलांकडे गेले. सांस्कृतिक, भाषिक, वांशिक आणि तत्सदृश बंधने ही प्रादेशिक बंधनांपेक्षा अधिक प्रभावी ठरली. युरोपमध्ये गेल्या 3-4 शतकात ज्या राष्ट्रांमध्ये प्रादेशिक एकसंधपणाचे जोडीला किंवा तो नसतानाही वंश, भाषा, संस्कृती आणि तत्सदृश इतर बंधनांची परिणती होऊन एकजीव होण्याची इच्छाशक्ती निर्माण झाली, तीच राष्ट्रे गेल्या 3-4 शतकात आपले स्वतंत्र राष्ट्रीय अस्तित्व आणि एकजीवपण सतत राखू शकली. उदाहरणार्थ इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, पोर्तुगाल इत्यादी. एकजीव आणि स्वयंभू राष्ट्रनिर्मितीसाठी एकेरी वा संयुक्तरित्या उपयोगी पडणारी वरील लक्षणे विचारात घेता हिंदुस्थानात आम्ही हिंदू लोक स्वयंभू आणि स्थायी राष्ट्रच आहोत. आम्हाला एक समान पितृभूमी आणि प्रादेशिक एकसंधपणा तर लाभला आहेच, पण त्याव्यतिरिक्त जगात इतरत्र क्वचितच मिळणारी आपल्या समान पितृभूशी समव्याप्त अशी पुण्यभूमीही लाभली आहे. हे भरतभू, हे हिंदुस्थान आमची पितृभू आणि पुण्यभूही आहे. अशा रीतीने आम्हा संस्कृती, धर्म, इतिहास, भाषा आणि वंश यांची जिव्हाळ्याची बंधने असून अगणित शतके चाललेले सहवास्तव्य आणि संमिश्रण यांची परिणती होऊन आपले एकजीव आणि स्वयंभू राष्ट्र निर्माण झाले. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकत्र आणि एकसंस्थ राष्ट्रीय जीवन जगण्याची इच्छाशक्ती उत्पन्न झाली. हिंदू हे केवळ युद्धोत्तर संधीचे वेळी रचलेले कागदी राष्ट्र नसून जिवंत आणि स्वयंभू राष्ट्र आहे. आम्हा हिंदूंमध्ये सहस्रावधी अंतर्गत भेद असले तरीही आम्ही धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, वांशिक, भाषिक आणि इतर अनेक एकजीवतेच्या बंधनांनी इतके बांधलेलो आहोत की इंग्रज, जपानी किंवा हिंदुस्थानातले मुसलमान घेतले तरी अशा कोणत्याही अहिंदू लोकांच्या तुलनेने निश्चितपणे स्वतंत्र आणि एकजीवतेने निवडून पडतो. आज काश्मीरपासून मद्रासपर्यंत, सिंधपासून आसामपर्यंत आम्ही हिंदू स्वयमेव राष्ट्र म्हणून नांदण्याची इच्छा प्रकट करतो ते यामुळेच. उलट जर्मनीतील ज्यूंप्रमाणे हिंदुस्थानातील मुसलमान सामान्यत हिंदुस्थानबाहेरच्या मुसलमानांशी आणि त्यांच्या हितसंबंधांशी जितक्या आत्मीयतेने राहतात तशी आत्मीयता शेजारी राहणाऱ्या हिंदू संबंधांनीही त्यांची नसते. काही प्रामाणिक परंतु भोळसर हिंदू अशा सुखाशेत निमग्न आहेत की हिंदुस्थानातील मुसलमानांपैकी बहुसंख्य वंश आणि भाषा या दृष्टींनी आपल्याशी एकरूपच आहेत. काही तर या पिढींचे स्मृतीतच मुस्लिम धर्म स्वीकारले असे आहेत. त्यांना हिंदूंशी रक्तसंबंध आणि एकजीवता मान्य करण्यास आणि एका राष्ट्रीय जीवनात सम्मिलित होण्यास प्रवृत्त करता येईल. आपण केवळ त्यांना या बंधनांची आठवण करून त्यांच्या आधारे त्यांना विनवले की झाले. या दुतखुळ्या जीवांची वस्तुत कीवच केली पाहिजे. जणू काय मुसलमानांनाही सर्व वस्तुस्थिती विदितच नाही, पण सत्य गोष्ट अशी आहे की मुसलमानांनाही बंधने पुरेपूर विदित आहेत. पण लक्षात घेण्यासारखा भेद इतकाच की इकडे हिंदू हिंदूंना एकत्रित करणाऱ्या या बंधनांचा जिव्हाळा हिंदू मानतात आणि अभिमान बाळगतात, तर उलट मुसलमान लोक मात्र या बंधनांचा निर्देश करताच त्यांचा तिरस्कार व्यक्त करतात आणि त्यांची स्मृती देखील आमूलाग्र नष्ट व्हावी असा यत्न त्यांनी चालविला आहे. त्यांचेपैकी काही काल्पनिक इतिहास आणि वंशवृक्ष पुढे करून आपला अरब किंवा तुर्क यांच्याशी संबंध दाखवितात. आपले म्हणून मुसलमानांच्या गळी पडावयाला तुम्ही खूप जाल, पण तुमच्यातलेच म्हणावयाला ते कुठे सिद्ध आहेत. आपली स्वतंत्रच भाषा निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न चालू असून बाणगुळाप्रमाणे कशी तरी अरबी भाषेच्या खोडाला ते चिकटवू पाहत आहेत. कोकणासारख्या प्रांतांमध्ये धर्मांतरित मुसलमानांची तांबे, मोडक इत्यादिकांसारखी नावे प्रचलित आहेत. ती काढून टाकून अरबी नावे आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा रीतीने सामान्य हिंदू वंशात ते एकेकाळी कोणीतरी होते याचे प्रत्येक स्मृतिचिन्ह नाहीसे करून ते हिंदू मुसलमानातील भेदभाव अधिक विस्तृत करीत आहेत. हिंदू काफर हे एकतर धर्मांतर करून मुसलमान झाले पाहिजेत किंवा या देशात मुसलमानी राजसत्ता प्रस्थापित होऊन तिला जिझिया कर देणारे दास बनले पाहिजेत. असे होईपर्यंत हिंदुस्थान देशाला दारुल इस्लाम म्हणजे इस्लामियांनी प्रेम करण्यासारखा देश असे म्हणता येणार नाही, ही गोष्ट मुसलमानांच्या मनावर त्यांच्या धार्मिक आणि परंपरागत कल्पनांचे योगाने ठसविली जात आहे. हिंदुस्थान हा शब्द देखील त्यांना शल्याप्रमाणे बोचू लागला आहे. मी या गोष्टी येथे सांगत आहे त्या समर्थनासाठी नव्हे किंवा निषेधासाठीही नव्हे. कोणाही मुसलमानाला सरळपणे नाकारता यावयाची नाही अशी साधी वस्तुस्थितीच मी सांगत आहे. हिंदूंशी कोणत्याही रीतीचे सामान्य बंधन नसणारे, त्यांच्याहून विभिन्न असे हिंदुस्थानातील स्वतंत्र राष्ट्र म्हणून पुढे येण्याचा मुसलमानांचा जाणून बुजून योजनापूर्वक प्रयत्न आहे. तेव्हा प्रामाणिक आणि भोळसर अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की एका सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे आपोआपच उरलेल्या हिंदूंचे एक स्वयंभू राष्ट्र उत्पन्न होते. ज्यात आमचे स्वत्व राखले जाईल तेच आमचे स्वराज्य. हिंदुस्थानच्या प्रदेशात राहणाऱ्या किंवा बाहेरच्या अशा कोणत्याही अहिंदू लोकांचे वर्चस्व न चालता ज्यात स्वत्व म्हणजेच आपले हिंदुत्व प्रभावाने स्थापित करता येईल तेच एकमेव हिंदूंचे स्वराज्य होय. हिंदुस्थानात जन्मल्यामुळे काही इंग्रज हे हिंदी आहेत नि पुढेही होतील, पण म्हणून अशा अँग्लो इंडियनांचे वर्चस्वाला हिंदूंचे स्वराज्य म्हणता येईल काय? औरंगजेब आणि टिपू हे जन्मजात हिंदीच होते, इतकेच नव्हे तर बाटलेल्या हिंदू आयांचे ते मुलगे होते, पण त्यायोगे औरंगजेबाचे आणि टिपूचे राज्य हे हिंदूंचे स्वराज्य ठरले काय? मुळीच नाही. प्रादेशिकदृष्ट्या ते हिंदी असले तरी हिंदू समाजाचे सर्वात घातक शत्रू ठरले, आणि म्हणून शिवाजी, गुरु गोविंद सिंग, राणा प्रताप आणि पेशवे यांना मुसलमानांच्या वर्चस्वाविरुद्ध युद्ध करून हिंदूंचे स्वराज्य यथार्थ रीतीने प्रस्थापित करावे लागले. म्हणून सद्य परिस्थितीत देखील हिंदी राष्ट्रीय राज्य घेतले तरी त्याचा अर्थ इतकाच होईल की हिंदुस्थानातील मुसलमान अल्पसंख्याकांना समान नागरिकत्वाचे अधिकार राहतील, समान संरक्षण मिळेल आणि संख्येच्या प्रमाणात नागरिक जीवनात अधिकार मिळतील. कोणत्याही अहिंदू अल्पसंख्याकांचे न्याय्य अधिकारांवर बहुसंख्याक हिंदू अतिक्रमण करणार नाहीत, पण कोणत्याही परिस्थितीत लोकसत्ताक आणि न्यायबद्ध घटनेत बहुसंख्य या नात्याने जे अधिकार चालवण्याची सत्ता हिंदूंना लाभते ते अधिकार हिंदू सोडणार नाहीत. अल्पसंख्य मुसलमान राहिले हा काही त्यांनी हिंदूंवर उपकार केला नाही, म्हणून राजकीय आणि नागरिक अधिकाराचा प्रमाणशीर आणि न्याय्य वाटा घेऊन आपले जे योग्य स्थान आहे तेवढ्यातच त्यांनी संतुष्ट राहिले पाहिजे. बहुसंख्याकांच्या न्याय्य अधिकारांवर आणि सत्तेवर एक प्रकारे बोळा फिरवण्याचा अधिकार अल्पसंख्य मुसलमानांना देऊन टाकून त्या घटनेला स्वराज्य म्हणणे हे सर्वस्वी विपरीत होय. एक धनी जाऊन दुसरा यावा अशी हिंदूंची इच्छा नाही. हिंदुस्थानच्या प्रदेशात जन्माला आला म्हणून एडवर्डचे स्थानी औरंगजेब आणून ठेवावा एवढ्यासाठी युद्ध करून प्राण देण्यास हिंदू सिद्ध झालेले नाहीत. आपल्या देशात आपल्या स्वतःच्या घरात स्वतःचं स्वामित्व चालवावं हीच एकमेव गोष्ट यापुढे हिंदूंना पाहिजे आहे. आमच्या देशाला हिंदुस्थान हेच नाव चालू राहिले पाहिजे. मूळ सिंध शब्दापासून उत्पन्न झालेले हिंद किंवा इंडिया असे शब्द वापरण्यास प्रत्यवाय नाही, पण तेही हिंदूंचा देश, हिंदू राष्ट्राचे वसतिस्थान याच अर्थाने वापरता येतील. आर्यावर्त, भारतभूमी इत्यादी आपल्या मायभूमीची आपणास प्रिय असलेली प्राचीन नावे अर्थातच सुसंस्कृत लोकांना प्रिय राहतील. आमच्या मायभूमीला हिंदुस्थान याच नावाने संबोधले पाहिजे हा आग्रह धरण्यात अहिंदू अशा आमच्या देशबंधूंवर कोणत्याही प्रकारे अतिक्रमण किंवा मानहानी करण्याचा आमचा उद्देश नाही. आमचे पारशी आणि ख्रिश्चन देशबंधू हे आजच आमच्याशी सांस्कृतिकदृष्ट्या इतके समानशील आहेत, इतके स्वदेशभक्त आहेत आणि अँग्लो इंडियन इतके समंजस आहेत की ते या हिंदूंच्या न्याय्य भूमिकेवर येण्याचे मुळीच नाकारणार नाहीत. आपल्या मुसलमान देशबांधवांसंबंधी बोलावयाचे तर हिंदुस्थान या नावाची हिंदू मुसलमान ऐक्याचे मार्गात दुर्लंघ्य पर्वतासारखी अडचण आहे असे मांडणारे त्यांच्यात कित्येक आहेत ही वस्तुस्थिती लपविण्यात अर्थ नाही. पण त्यांनी हे ध्यानात आणावे की मुसलमान हे काही एकट्या हिंदुस्थानात आहेत असे नाही, किंवा मुसलमानी जगतात हिंदी मुसलमान एवढेच काही एकमेव निष्ठावान मुसलमान अवशिष्ट राहिलेले नाहीत. चीनमध्ये कोट्यवधी मुसलमान आहेत, तद्वतच ग्रीस, पॅलेस्टाईन आणि हंगेरी आणि पोलंडमध्ये देखील त्यांच्या राष्ट्रघटकात सहस्रावधी मुसलमान समाविष्ट आहेत, पण तेथे ते अल्पसंख्य असल्याने केवळ एक जाती म्हणून नांदत आहेत आणि या देशांना त्यातील मोठ्या बहुसंख्येने असलेल्या वंशांची वसतीस्थानं म्हणून रूढ झालेली प्राचीन नावे काढण्यासाठी तेथे कोणी या अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत वा आणीत नाहीत. तर पोल लोकांच्या देशाचे नाव पोलंड नि ग्रीकांच्या देशाचे नाव ग्रीस हेच चालू आहे. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत किंवा करण्यास धजले नाहीत, तर उलट तसा प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान किंवा चीनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात ते समाधान मानतात. तसेच आमच्या मुसलमान देशबांधवांनी राष्ट्रीय आणि प्रादेशिकदृष्ट्या आपला निर्देश करण्याचे वेळी हिंदुस्थानी मुसलमान या नावात समाधान मानावे असे करण्यात त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वाला मुळीच बाध येत नाही आणि हिंदुस्थानात आल्यापासून येथील मुसलमान आपणास हिंदुस्थानी असेच म्हणत आले आहेत. पण या सर्व गोष्टी न मानता आपल्या देशबांधवातील काही दुराराध्य मुसलमानी गट आपल्या या देशाच्या नावालाच बाध आणतात. एवढ्यावरूनच आपणही आपला विवेक सोडून आत्मप्रत्ययहीन बनण्याचे कारण नाही. हिंदुस्थान या सर्वत्र रूढ झालेल्या आपल्या मायभूमीच्या नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड राष्ट्रीय परंपरा व्यक्त होते ती विच्छेद देण्यास वा तिच्याशी प्रतारणा करण्यास हिंदूंनी सिद्ध होऊ नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान आणि अफगाणांचा अफगाणिस्तान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान या नावाचे आपण आपले स्थान जगाच्या आलेखात किंवा नकाशात चिरंतन खोदून ठेवले पाहिजे. अखिल हिंदू ध्वज, कुंडलिनी कृपाणांकित भगवा ध्वज हाच हिंदू राष्ट्राचा ध्वज होईल. त्यावरील ओम, स्वस्तिक, कृपाणादी चिन्हांमुळे वैदिक कालापासून चालत आलेल्या आपल्या हिंदू जातीच्या भावनांचे पोषण होते. ज्यांना या ध्वजातील अंगभूत हेतू आणि त्याचेवरील आकृती आणि प्रतीके यांची आवश्यकताही समजून घ्यावयाची असतील त्यांनी त्यासंबंधाने लिहून प्रसिद्ध केलेली अखिल हिंदू ध्वज ही पुस्तिका पहावी. या संबंधात ही गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की या ध्वजाव्यतिरिक्त हिंदूंमध्ये इतर ध्वज प्रचलित आहेत. अखिल हिंदू जातीचे सनातनी, जैन, शीख, आर्य आदी जे घटक आहेत त्यांचे प्रतीक म्हणून हे ध्वज आहेत आणि त्यांनाही प्रत्येक हिंदूने मान दिला पाहिजे, कारण त्यामध्ये देखील सामान्यत अखिल हिंदुस्थानच्या भावनेचाच प्रकर्ष झालेला आहे. आमच्या हिंदू देशबांधवांचे जे वेगळ्या रंगांचे ध्वज आहेत त्यांना प्रतिस्पर्धी विरोधक म्हणून हा हिंदू ध्वज आहे असे मानण्याचे काही एक कारण नाही, पण अखिल हिंदू राष्ट्राचे प्रातिनिधिक प्रतीक असा हा हिंदू ध्वज आहे. या देशाचे विभाग म्हणून असणाऱ्या आपल्या देशबांधवांच्या कोणत्याही गटाच्या धार्मिक वा राजकीय ध्वजासंबंधी आमचा आदरच राहील, मग तो मुस्लिम लीगचा ध्वज असो, काँग्रेसचा तिरंगी ध्वज असो वा रक्तध्वज असो. जोपर्यंत हे गट उलट आमच्या अखिल हिंदू ध्वजासंबंधी आदर दर्शवतील आणि द्वेष न करता सहकारी ध्वज म्हणून त्यास मानतील तोपर्यंत आमचाही त्यांचे ध्वजासंबंधी आदरभाव राहील. पण अखिल हिंदू जातीचे प्रातिनिधिक प्रतीक म्हणून मात्र हिंदू ध्वज हाच एकमेव राहील. संस्कृतनिष्ठ हिंदी हीच आमची राष्ट्रभाषा. संस्कृत ही आमची देवभाषा किंवा पवित्र भाषा आणि संस्कृतनिष्ठ म्हणजे संस्कृतापासून निर्माण झालेली आणि संस्कृतामधूनच वाढलेली हिंदी भाषा हीच आमची प्रचलित राष्ट्रभाषा होय. जगातील प्राचीन भाषांमध्ये संस्कृत सर्वात अधिक संपन्न आणि सुसंस्कृत असून आम्हा हिंदूंना तर ती पूज्यात पूज्य भाषा होय. आमचे धर्मग्रंथ, इतिहास, तत्वज्ञान आणि वाङ्मय यांची मुळे या भाषेत इतकी खोलवर रुतलेली आहेत की ती भाषा म्हणजे हिंदू वंशाचे उत्तमांग होय. आमच्या प्रचलित मातृभाषांपैकी अधिकाधिक मातृभाषांची ती माता असून तिने आपले स्तनदुग्ध पाजून त्या भाषांचे पोषण केले आहे. आज हिंदूंमध्ये ज्या ज्या भाषा प्रचलित आहेत त्या संस्कृतपासून निर्माण झालेल्या किंवा संस्कृतशी संलग्न असलेल्या किंवा त्यांची वाढ आणि उत्कर्ष सुद्धा संस्कृत भाषेपासून घेतलेल्या जीवनरसावरच पोचल्यामुळेच झालेला आहे. म्हणून हिंदू तरुणांच्या उच्च अभ्यासक्रमात संस्कृत भाषेचा भाग चिरकाल आणि अनिवार्यपणे असलाच पाहिजे. हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून स्वीकार करण्यात कोणत्याही इतर प्रांतिक भाषांचा अवमान वा अधिक्षेप अभिप्रेत नाही. हिंदीप्रमाणेच आपापल्या प्रांतिक भाषाही आम्हाला प्रिय असून आपापल्या क्षेत्रात त्यांचे संवर्धन आणि प्रगती चालणारच. त्यापैकी काही प्रांतिक भाषा तर आजही हिंदीपेक्षा अधिक प्रगत आणि वाङ्मय संपन्न आहेत. पण सर्व दृष्टींनी विचार केल्यास सर्व हिंदूंची राष्ट्रीय भाषा होण्यास हिंदीची पात्रता सर्वाहून अधिक आहे. हेही ध्यानात घेणे आवश्यक आहे की हिंदी ही काही मागणीनुसार कृत्रिम सिद्ध केलेली राष्ट्रभाषा नाही. वस्तुत इंग्रज किंवा मुसलमान देखील हिंदुस्थानात येण्यापूर्वीपासूनच सर्व हिंदुस्थानात सामान्य स्वरूपाच्या हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचे स्थान प्राप्त झाले होते. हिंदू यात्रिक, प्रवासी, व्यापारी, सैनिक किंवा पंडित जेव्हा बंगाल ते सिंध किंवा काश्मीर ते रामेश्वर संचार करीत तेव्हा ते भिन्न भिन्न प्रदेशात हिंदी भाषेच्या सहाय्याने आपला आशय व्यक्त करीत. ज्याप्रमाणे सुबुद्ध हिंदू क्षेत्रात संस्कृत, तद्वतच सामान्य हिंदू जातींमध्ये गेली सहस्र वर्षे तरी हिंदी हीच हिंदुस्थानची राष्ट्रीय भाषा म्हणून प्रचलित आहे, त्याचाच परिणाम म्हणून त्याचे भरीला आज देखील दुसऱ्या कोणत्याही हिंदू भाषेपेक्षा संख्येने पुष्कळच अधिक लोकांमध्ये मातृभाषा म्हणून हिंदी हीच रूढ आणि प्रचलित आहे. म्हणून प्रांतिक भाषांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता दुय्यम शिक्षणात हिंदू विद्यार्थ्यास अखिल हिंदूंची राष्ट्रभाषा या नात्याने हिंदीचे शिक्षण आवश्यक विषय म्हणून दिले पाहिजे. हिंदी म्हणजे अर्थात शुद्ध संस्कृतनिष्ठ हिंदी. उदाहरणार्थ, महर्षी दयानंदांनी लिहिलेल्या सत्यार्थ प्रकाशात दिसून येणारी हिंदी हीच खरी हिंदी असेच आम्ही मानतो. ही हिंदी भाषा किती साधी, अनावश्यक परकीय शब्दांपासून अलिप्त आणि इतकेही करून कितीतरी अर्थवाहक आहे. हिंदुस्थानातील अखिल हिंदूंची राष्ट्रभाषा हिंदी असावी या मताचा हेतुपूर्वक आणि निश्चितपणे पुरस्कार करणारे पहिले हिंदू पुढारी स्वामी दयानंदजी हेच होत. या गोष्टीचा इथं ओघाने निर्देश करणे योग्य ठरेल. वर्धा येथील भटारखान्यातल्या तथाकथित हिंदुस्थानीच्या खिचडीशी संस्कृतनिष्ठ हिंदीचा काही एक संबंध नाही. ती हिंदुस्थानी म्हणजे एक भाषिक विघटनेचा अत्याचार असून तो निष्ठुरपणे नामशेष करून टाकला पाहिजे. इतकेच नव्हे तर प्रांतिक किंवा प्रादेशिक अशा प्रत्येक भाषेतून इंग्रजी वा अरबी अनावश्यक परकीय शब्द निष्ठुरपणे उच्छेदले पाहिजेत. आम्ही इंग्रजीच्या वा कोणत्याही भाषेच्या विरुद्ध नाही. इतकेच नव्हे तर जागतिक वाङ्मय परिचयाचे सुलभ साधन म्हणून आणि अनिवार्य आवश्यकता म्हणून इंग्रजी भाषा अभ्यासली पाहिजे असे आम्ही आग्रहपूर्वक प्रतिपादन करतो. परकीय शब्दांना त्यांचे मूल्य पारखल्याविना आणि त्यांची अनिवार्यता सिद्ध झाल्याविना आमच्या भाषेत आक्रमण करून देता उपयोग नाही. आमच्या बंगाली हिंदू बांधवांना विशेषच धन्यवाद दिले पाहिजेत, कारण असल्या अनावश्यक परकीय शब्दांच्या अशुद्ध मिश्रणापासून बंगाली वाङ्मयाने प्रशंसनीय अलिप्तता राखली आहे. इतर प्रांतिक भाषांसंबंधी आणि वाङ्मयासंबंधी असे म्हणता येणार नाही. हिंदू जगताची नागरी हीच राष्ट्रीय लिपी. आपला संस्कृतमधील मुळाक्षर संघ हा ध्वनिशास्त्रदृष्ट्या आजवर जगतात निर्माण झालेल्या कोणत्याही मुळाक्षरांच्या अपेक्षेने अतिशय पूर्णत्वास पोचलेला आहे आणि आज हिंदुस्थानात प्रचलित असलेल्या बहुतेक सर्व लिपींनी तिचेच अनुकरण केलेले आहे. नागरी लिपीत हाच मुळाक्षर संघ घेतलेला आहे. आज 2000 वर्षे पावेतो शतकानुशतके सर्व हिंदुस्थानभर हिंदू साहित्य क्षेत्रात हिंदी भाषेप्रमाणेच नागरी लिपीही प्रचलित आहे. आमच्या हिंदू धर्मग्रंथाची लिपी म्हणून शास्त्री लिपी असे तिला नामाभिधानही प्राप्त झाले आहे. काही काही ठिकाणी अल्पस्वल्प सुधारणा केल्यास रोमन लिपीप्रमाणे तिलाही आधुनिक यांत्रिक मुद्रणाची सुलभता प्राप्त करून देता येईल. श्री वैद्य आदि करून गृहस्थांनी महाराष्ट्रात 40 वर्षांपूर्वी ही लिपी सुधारणेची चळवळ हाती घेतली. त्यानंतर माझे प्रेरणेने संघटित चळवळ होऊन तिला प्रत्यक्ष व्यवहारात ही सुधारणा प्रचलित करण्याचे श्रेय पुष्कळांशी लाभले आहे. नागरी ही आपली राष्ट्रीय लिपी सर्वत्र रूढ करण्याची पहिली पायरी म्हणून प्रांतोप्रांतीच्या हिंदू वृत्तपत्रांनी प्रत्येक अंकात नित्य 2 स्तंभ प्रांतिक भाषा नागरी लिपीमध्ये मुद्रित करावेत अशी माझी आग्रहपूर्वक सूचना आहे. बंगाली आणि गुजराती या भाषा नागरी लिपीत मुद्रित केल्या तर कित्येक प्रांतात त्याचे न्यूनधिक्याने वाचकांना आकलन करता येईल. सर्व हिंदुस्थानभर एकमेव भाषा करणे अव्यवहार्य आणि अजाणतेचे होईल, पण सर्व हिंदुस्थानात सर्वसामान्य अशी एकमेव लिपी म्हणून नागरीला मान्यता देणे त्यापेक्षा पुष्कळच अधिक व्यवहार्य होईल. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवावी की निरनिराळ्या प्रांतात प्रचलित असलेल्या हिंदू लिपींना भविष्यकाळात स्थान राहील आणि नागरी समवेतच त्याही नांदू शकतील. हिंदू जगताचे सार्वत्रिक हिताचे दृष्टीने तात्काळ करण्यासारखी गोष्ट हीच की हिंदी भाषेच्या समवेत प्रत्येक शाळेत हिंदू विद्यार्थ्यांना नागरी लिपी हाही आवश्यक विषय केला पाहिजे. घरी कामधेनू पुढे ताक मागे. राष्ट्रभाषा आणि राष्ट्रलिपी हा प्रश्न सोडविण्यास 2 विख्यात काँग्रेस अध्यक्षांनी कोणता उपाय सुचविला हे विचार करण्यासारखे आहे. मौलाना अबुल कलाम आझाद हे हिंदुस्थानी भाषा सुचवितात आणि ती म्हणजे उर्दूच असा निर्वाळा देतात, पण पंडित नेहरू त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात की 28 कोटी हिंदू असलेल्या हिंदुस्थानची राष्ट्रीय भाषा होण्यास उस्मानिया किंवा अलीगड विद्यापीठातील अत्यंत अरबी प्रचूर अशी उर्दू भाषा हीच सर्वात अधिक पात्र आहे. देशगौरव सुभाष बाबूंनी पंडितजींच्या कल्पकतेवर कडी करून हिंदी राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदावरून सुधारलेली सूचना केली की रोमन लिपी हीच हिंदुस्थानला सुलभ राष्ट्रीय लिपी म्हणून सर्वोत्कृष्ट ठरेल. हिंदुस्थानची म्हणे रोमन ही राष्ट्रलिपी काय या सूचनेची व्यवहार्यता? वसुमती, आनंद बजार पत्रिका आणि तुमची इतर बंगाली वृत्तपत्रे प्रतिदिनी रोमन लिपीत प्रकट व्हायची. या नव्या पद्धतीनुसार वंदे मातरम गीत, टोमारी प्रॉटिमा, घाडी में मँडिरे आणि गीता ही पुढील आकर्षक आवरणात चालू होणार. म्हणजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे शमवेठा युयुच्छव अशा प्रकारे. अरबी लिपी मुद्रणास सुलभ नसल्याने केमाल पाशाने ती नष्ट करून रोमन लिपी स्वीकारली असे सुभाषबाबूंनी सांगितले ते यथार्थ होय, पण त्यायोगे उर्दू लिपीचा उमाळा प्रगट करणारे आमच्या मुसलमानांनी बोध घ्यावयास पाहिजे, कारण तेथे तर हिंदूंशी काही एक संबंध नसलेली अशी लिपी परिपूर्ण राष्ट्रलिपी म्हणून ते हिंदूंच्या माथी मारित आहेत. केमाल पाशांनी रोमन लिपी उचलली याचे कारण तुर्कांना दुसरा कसलाच जुना आधार घेण्यासारखा नव्हता. अंदमानी लोक कवड्या गोळा करून त्याचा हार करतात, पण म्हणून कुबेरानेही तसेच करावे काय? उलट अरबस्थानाला आणि युरोपला आम्ही हिंदूंनीच नागरी लिपी आणि हिंदू भाषा अनुसरण्याचा उपदेश करण्यासारखा आहे. सर्व आर्य समाजी गुरुकुलात वेदांचा रोमन लिपीतून अभ्यास व्हावा आणि सर्व मराठ्यांची उर्दू ही राष्ट्रभाषा बनवावी अशा रीतीची सूचना गंभीरपणे अत्यंत व्यवहार्य म्हणून पुढे करणाऱ्या आमच्या येथील गाढ्या आशावादी लोकांना तरी निदान माझी वरील सूचना अव्यवहार्य वाटण्याचे कारण नाही. हिंदू महासभा ही हिंदू जगताची राष्ट्रीय संघटना आहे. एखाद्या ख्रिस्ती मिशन सारखी हिंदू सभा ही केवळ धार्मिक संघटना आहे अशा भ्रांत कल्पनेने इंग्रजी शिक्षण घेतलेल्या हिंदूंचा एक मोठा वर्ग हिंदू महासभेपासून अलिप्त राहतो आणि हिंदुस्थानातील नि बाहेरील राजकारणी मंडळीत हिंदू महासभेविषयी उदासीनता असते असे माझ्या प्रत्ययास आले आहे. पण ही कल्पना वस्तुस्थितीस अगदी सोडून आहे. हिंदू महासभा म्हणजे काही हिंदू मिशन नव्हे. ईश्वरी, एकेश्वरी, सर्वेश्वरी वा निरीश्वरी अशा प्रकारचे धार्मिक प्रश्न भिन्न भिन्न हिंदू संप्रदायांवरच हिंदू सभा सोपविते. ती काही हिंदू धर्म महासभा नव्हे तर हिंदू राष्ट्रीय महासभा आहे. म्हणून तिच्या घटनेनुसार हिंदूंमधल्या देखील कोणत्याही विशिष्ट पंथाची वा संप्रदायाची पक्षपाती म्हणून पुढे येण्यास हिंदू सभेला प्रतिबंध आहे. हिंदुस्थानात निर्माण झालेल्या सर्व धर्मांचा समावेश करणारे राष्ट्रीय हिंदू धर्मपीठ किंवा चर्च त्याचे अहिंदूंच्या आघातापासून आणि आक्रमणापासून संरक्षण करणे नि त्याचा प्रसार करणे ही कार्ये हिंदूंची राष्ट्रीय संस्था म्हणूनच अर्थातच हिंदू महासभा करील. पण केवळ धार्मिक अशा संस्थेहून तिचे कार्यक्षेत्र अतिशयच व्यापक आणि संग्राहक आहे. हिंदू जगताचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि या सर्वांवरील राजकीय क्षेत्रांसह हिंदू जगताच्या समग्र राष्ट्रीय जीवनाशी हिंदू महासभा तादात्म्य मानते. हिंदू राष्ट्राचे स्वतंत्र बल आणि वैभव यांचे ज्यायोगे संवर्धन होईल त्या सर्व गोष्टींचे रक्षण आणि प्रवर्तन करण्यास हिंदू महासभा बांधलेली आहे आणि हे ध्येय साध्य होण्यासाठी सर्व न्याय्य आणि योग्य मार्गांनी हिंदुस्थानचे निर्भीळ राजकीय स्वातंत्र्य किंवा पूर्ण स्वराज्य हिंदू महासभेला प्राप्त करून घ्यावयाचे आहे. हिंदुस्थान राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाल्यावर देखील हिंदू महासभेने आपले अंगीकृत कार्य चालू ठेवले पाहिजे. पुष्कळशा उथळबुद्धीच्या टीकाकारांची अशी कल्पना दिसते की मुस्लिम लीगचे किंवा काँग्रेस पुढाऱ्यांचे सध्याचे हिंदू विरोधी धोरण यांना प्रतियोगित्वाने प्रतिरोधक शक्ती म्हणूनच केवळ योजण्यासाठी हिंदू महासभा उभी करण्यात आली आहे आणि हे तिचे आगंतुक समर्थक बाह्य कारण निघून गेले म्हणजे ती निर्माल्यवत होऊन आपोआपच विराम पावेल. परंतु या सभेचे ध्येय आणि उद्देश यांना जर काही अर्थ असेल तर हे स्पष्ट होईल की केवळ एखाद्या तात्कालिक पक्षाला विरोधण्यासाठी किंवा एखादे गाऱ्हाणे दूर करण्यासाठी क्षणिक उत्साहाच्या उद्रेकामुळे ती निर्माण झाली नाही. वस्तुस्थिती अशी आहे की कोणतीही व्यक्ती वा संस्था जीवमान आणि जगण्यायोग्य असेल तर बदलत्या परिस्थितीच्या विरोधी आवरणात ती उभी राहिली असता तिची संरक्षक आणि आक्रमक अशी उभयविध अंगे उपस्थित होतात. तद्वतच हिंदू राष्ट्र देखील काँग्रेसच्या भ्रांत राष्ट्रकल्पनेच्या गुदमरवणाऱ्या कोंडीतून आपली मुक्तता करून घेऊन आपल्या पायांवर उभे राहिले तेव्हा आधुनिक काळाच्या भिन्न परिस्थितीत जीवनसंग्रामात झुंजण्यासाठी त्याने नवे साधन निर्माण केले आणि तीच ही हिंदू महासभा होय. ती क्षणिक प्रसंगाने निर्माण झाली नसून राष्ट्रीय जीवनाच्या मूलभूत आवश्यकतेतून उद्भवली आहे. तिच्या उद्देशाची आणि ध्येयाची विविध अंगे पाहिली तर हे स्पष्ट होईल की राष्ट्राच्या जीवना इतकेच तिचे कार्य चिरस्थायी आहे. पण ते असो, नित्य अस्थिर राजकीय घडामोडींना तोंड देण्यासाठी आपले धोरण ठरविण्याची दैनंदिन आवश्यकता घेतली तरी देखील हिंदू हितसंबंधास जपण्यासाठी आणि संकटापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी हिंदू जगताला अशी एक स्वतंत्र आणि केवळ हिंदूंची एक संघटना आवश्यक आहे की ती कोणत्याही अहिंदू आणि उभयान्वयी संस्थेच्या नैतिक आणि बौद्धिक वर्चस्वाखाली जाता कामा नये. सध्याच्या हिंदुस्थानच्या परतंत्र राजकीय परिस्थितीपुरतीच ही आवश्यक नाही तर हिंदुस्थान हे पूर्णपणे वा अंशतः स्वतंत्र होऊन आपल्या राजकीय भवितव्याचे नियंत्रण राष्ट्रीय विधिमंडळाचे द्वारे करू लागल्यावर देखील हिंदू महासभेची केवळ हिंदूंची अशी संघटना निदान 2 शतकेपर्यंत तरी हिंदू जगताच्या द्वाररक्षक दुर्गाप्रमाणे उभी असणे आवश्यक आहे, मग ती सध्याच्या हिंदू सभेची असो वा इतर कोणतीही असो. आम्ही हिंदू इंग्रजांवर प्रभाव पाडून वेस्टमिनिस्टरच्या दंडकाच्या कक्षेत अभिप्रेत असलेली स्वयंशासित घटकाप्रमाणे हिंदुस्थानची योग्यता मांडणे इंग्रजांना अनिवार्य करू शकू. अशा स्वायत्त हिंदुस्थानच्या राष्ट्रीय विधिमंडळात आज आहे तसेच मतदारसंघांचे स्वरूप प्रतिबिंबित होईल, म्हणजे त्यात हिंदू आणि मुसलमान हे आज आहेत तसेच राहतील. कदाचित त्यांचे संबंध अधिक सुधारतील किंवा कदाचित अल्प प्रमाणात बिघडतील. मुसलमानांची देशबाह्य कारस्थाने आणि हिंदुस्थानचे मुसलमानी राज्यात परिवर्तन करण्याची त्यांची गुप्त प्रेरणा यामुळे स्वराज्यानंतरच्या हिंदुस्थानी राज्यालाही केव्हा ना केव्हा मुसलमानांकडून परकीय आक्रमकांना देशघातकी पाचारण किंवा अंतस्थ युद्धप्रसंग उपस्थित होणारच. कोणीही व्यवहारदर्शी मनुष्य हा संभव दृष्टीआड करू शकत नाही. आपण दूरदर्शीपणा राखावयाचा तर स्वायत्त राष्ट्राच्या मालेत हिंदुस्थान बसल्यावर देखील आपल्या दृष्टीपुढे आत्ता सांगितलेले संभाव्य संकट नित्य ठेवले पाहिजे. या संकटास तोंड देण्यासाठी हिंदू महासभेसारखी केवळ हिंदू जगताचीच बलिष्ठ संघटना आपल्याला सबळ करण्यास निश्चित उपयोगी पडेल. केव्हाही आधारासाठी अवलंबिण्याची राखीव शक्ती म्हणून तिचा उपयोग होईल. संयुक्त विधिमंडळापेक्षा अधिक परिणामकारक रीतीने हिंदूंच्या दुःखाची वाच्यता करण्यासाठी भावी संकट वेळीच ओळखून हिंदूंना योग्य वेळी सावधपणाची सूचना देण्यासाठी आणि संयुक्त राज्य अभावितपणे एखाद्या राष्ट्रघातकी व्यूहात जाऊ लागल्यास त्या व्यूहाचा प्रतिरोध करण्यासाठी अशा संस्थेची आवश्यकता राहील. भरीव हिंदू संघटनास आता आणि पुढेही तारील. हिंदुस्थानातील हिंदू मुसलमानांप्रमाणे जिथे एखाद्या राज्यात 2 वा अधिक परस्पर विरोधी घटक नांदत असतील त्या ठिकाणी त्यातल्या अधिक सावध घटकाने बलिष्ठ विरोधी गटाचे राज्यावरील आक्रमणाचे वा प्रतारणेचे प्रयत्न हाणून पाडण्यास सबळ आणि दक्ष असणारी आपली स्वतंत्र संघटना राखली पाहिजे. विशेषतः ज्यावेळी त्या विरोधी घटकांचे संबंध देशाबाहेरील सीमेपलीकडील परकीय राष्ट्रांशी असतील अशावेळी तर ही संघटना राखलीच पाहिजे. असे विरोधी गट संयुक्त राष्ट्रीयत्वाच्या भावनेचे पोषण करून संयुक्त राष्ट्रात विलीन होण्यास कधीकाळी हळूहळू शिकले तर शिकतील, तोपर्यंत अशा संयुक्त राज्यातील घटकांचे द्वंद्व चालूच राहणार. हिंदूंनी हे व्यावहारिक सत्य हृदयाशी बाळगले तर हिंदू मनोभूमिकेत जी आजच खोलवर बद्धमूल झाली असून सबळ होत आहे अशा अखिल हिंदू संघटनेला भरीव आणि समृद्ध करण्याचा ते हिंदू अधिकात अधिक प्रयत्न करतील. स्वराज्याच्या तुम्ही जसजसे सन्निध जाल तसतशी बलिष्ठ आणि एकजीव अशा अखिल हिंदू संघटन संस्थेची अनिवार्य आवश्यकता अधिकच प्रतीत होत जाईल. आमच्या व्याख्येप्रमाणे स्वतंत्र हिंदुस्थान निर्माण करण्याचे आमचे ध्येय प्राप्त करून घेणे शक्य होण्यापूर्वी आम्हाला किती सातत्याने आणि परिश्रमाने झुंजावे लागेल हे दिसून येईल. एकदा ध्येय निश्चित झाल्यावर या युद्धाकडेच सर्वतोपरी लक्ष वेधले पाहिजे आणि म्हणून हे युद्ध अधिकाधिक परिणामकारकरित्या कसे चालविता येईल आणि होणारा विरोध शक्य तितका मर्यादित कसा करता येईल यासंबंधीच्या धोरणाची आखणी आपण शक्य त्या त्वरेने केली पाहिजे. अखंड हिंदुस्थान हेच ध्येय. हिंदुस्थानची अविभाज्यता राखणे हे आपल्या राजकीय कार्यामध्ये पहिले आणि मुख्य लक्षण असले पाहिजे. हिंदुस्थान हे केवळ तथाकथित ब्रिटिश हिंदुस्थान असा अर्थ नसून त्यामध्ये फ्रेंच आणि पोर्तुगीज अधिकाराखाली असलेल्या विभागांचाही अंतर्भाव होतो. महाराष्ट्र आणि बंगाल तसेच गोमांतक आणि पाँडिचेरी हे आमच्या मायभूमीचे अविभाज्य अवयव आहेत. सिंधू ते हिमालय, तेथून पुढे तिबेट, पुढे ब्रह्मदेश आणि ब्रह्मदेशापासून दक्षिण आणि पश्चिम समुद्र यावरून या आमच्या देशाची सीमारेषा जात आहे. काश्मीर आणि नेपाळ, गोमांतक आणि पाँडिचेरी आणि फ्रेंच प्रदेश हे सर्व मिळून आमचा राष्ट्रीय भौगोलिक विभाग होतो आणि तो सर्वच्या सर्व एका स्वतंत्र केंद्रित सत्तेच्या राज्यात संघटितपणे समाविष्ट झाला पाहिजे. तो चिरंतन अविभाज्य आणि अविभाज्यच राहिला पाहिजे. हिंदुस्थानचे हे प्रादेशिक आणि राष्ट्रीय अविभाज्यत्व तोडण्याचा कोणताही प्रयत्न, उदाहरणार्थ हिंदू आणि मुसलमान अशा अधिकार कक्षेमध्ये तुकडे पाडण्याचा आजचा प्रयत्न, या सर्वांच्या प्रवर्तकास आपले सामर्थ्य एकवटून प्रतिरोध करणे आणि राष्ट्रघातक आणि राष्ट्रवंचक म्हणून त्यास शासन करणे आवश्यक आहे. पूर्वेकडील सीमेवरील ब्रह्मदेश आणि ईशान्य सीमेवरील तिबेट या आमच्या पार्श्वनिवासी राज्यांविषयी आमचे धोरण शक्यतो मित्रत्वाचे आणि त्यांची इच्छा असेल तर राजकीय संगनमताचेही राहील. ते आमचे धर्मबांधव असून आमचे राजकीय हितसंबंधही मूलतः विरोधी नाहीत. इतकेच नव्हे तर आम्ही राजकीय संगनमत करून राहिलो तर आमच्या परस्पर राजकीय शक्तीत सामान्यत भरच पडलेली दिसून येईल. पण वायव्य सीमेवर असलेल्या मुसलमान राज्यासंबंधी आणि जातीसंबंधी आम्ही सावधानतेचे धोरण ठेवल्याविना चालणार नाही. गेली कित्येक शतके त्यांची प्रवृत्ती हिंदूंशी धर्मवेड्या शत्रुत्वाची आहे आणि पुढे एक शतकभर तरी ती तशीच चालण्याचा संभव दिसतो. ही वायव्य सीमा मुसलमानी सैन्यावर कधीही अवलंबून न ठेवता अधिकतम हिंदू सैन्याने संरक्षित असली पाहिजे असा हिंदू संघटक पक्षाचा नित्याचा कटाक्ष राहणे आवश्यक आहे. त्या सीमावर्ती राज्याशी मित्रत्वाचे संबंध जोडण्यास आम्ही सदैव सिद्ध असावे आणि अनावश्यक वितुष्टाला निमित्त पुरवू नये. परंतु त्या मुसलमान जातीकडून होणाऱ्या आकस्मिक आणि आक्रमक उत्थानास आणि त्या खिंडीतून येऊ पाहणाऱ्या कोणाही हिंदू विरोधी परकीयाचे अपहारक हस्तक्षेपास प्रतिरोधण्यासाठी आमची तेथील हिंदू सैन्य नित्य दक्ष आणि युद्धकालीन सिद्धतेत असली पाहिजेत. हिंदू राष्ट्राचे आशास्थान नेपाळ. नेपाळच्या स्वतंत्र हिंदू राज्याशी सर्व हिंदू जगत अतिशय निष्ठेने निगडीत आहे आणि त्या राज्याचे अखंडत्व आणि मान राखण्यासाठी हिंदू जगत सर्व शक्ती एकवटून यत्न करील. अवमानकारक अशा परकीय आणि अहिंदू ध्वजाने कधीही कलंकित न झालेले खरे धर्मक्षेत्र असे ज्यास म्हणता येईल असा आमच्या मातृभूमीचा तो एकमेव विभाग आजवर राहिला आहे. एका पराक्रमशाली हिंदू जातीचे निवासस्थान असलेल्या नेपाळी हिंदू राज्याच्या स्वातंत्र्यामध्ये हिंदूंची आशा आणि अभिमान ही केंद्रित झालेली आहेत. वायव्य सीमेवरील मुसलमानांचे उत्थान हे नेपाळातील हिंदू राज्याच्या स्वातंत्र्याला देखील एक सततचे संकटच होय. हिंदू इतिहासापासून इतकाही दूरदर्शीपणा आपल्याला प्राप्त झाला नसेल तर गझनी आणि घोरी यांच्या आक्रमणांचे योगाने विधिघटनेचे मनातून जो बोध द्यावयाचे होते ते तुमचे पुढे व्यर्थ गेले असेच म्हटले पाहिजे. उदयशाली राष्ट्राला अवश्य असणारी भविष्यभेदी दूरदृष्टी नेपाळला असेल आणि ते वेळीच सावध होईल तर नेपाळचा भविष्यकाळ निःसंशय उज्ज्वल आहे. नेपाळने आपले सैन्यबल अद्यावत युरोपीय सैन्याप्रमाणे कार्यक्षम करावे. जमिनीवरच नव्हे तर आकाशमार्गे होणाऱ्या आक्रमणास तोंड देण्यासाठी त्या देशाने प्रबल वैमानिक दल संपादन करावे. नेपाळचे सामर्थ्य म्हणजे एका मित्र राष्ट्राचे सामर्थ्य असल्यामुळे सद्य परिस्थितीत ब्रिटिश सरकार त्यायोगे अस्वस्थ होऊन नेपाळचे प्रयत्नास बाध न आणता उलट त्यास त्या योजनेस सहाय्यच करील. नेपाळसंबंधी प्रचंड ग्रंथ लिहिणाऱ्या मिस्टर पर्सिव्हल लॅगडन या प्रख्यात ग्रंथकाराचे शब्दांनी नेपाळचे भावी कालात हिंदी राजकारणावर कसे परिणाम घडण्याचा संभव आहे हे दिसून येईल. मिस्टर लॅगडन यांचे विचार. सद्यकाळी नेपाळला जे महत्व प्राप्त झाले आहे त्याकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. दक्षिण आशियातील समतोलपणा राखण्याचे कामी उपयुक्त अशी नेपाळची सर्वोच्च भूमिका आणि हिंदुस्थानला सद्यस्थितीत त्रासणारे प्रश्न सोडविताना भावी काळात नेपाळला प्राप्त होणारे वाढते महत्व या गोष्टी समजून घेण्यासाठी इंग्रजांनी प्रयत्न केला पाहिजे. नेपाळ आज उदयाच्या सन्निध उभा आहे. त्याचा भविष्यकाळ त्यास एकाच दिशेने पाचारित आहे. हिंदी राजकारणाच्या भिन्न भिन्न क्षेत्रांकडे पाहता नेपाळच्या अंतिम भवितव्याहून अधिक लक्ष वेधणारी दुसरी कोणतीच गोष्ट आढळणार नाही. हिंदुस्थानातील ब्रिटिशांचा हात काढून घेण्याचे आपले सध्याचे धोरण असेच पुढे चालल्यास नेपाळचे महत्व उत्तरोत्तर वाढत जाणे हे अपरिहार्य आहे. हिंदुस्थानाच्या भवितव्यावर देखील नियंत्रण चालविण्यास नेपाळला पाचारण करावे लागणे ही गोष्टही अशक्य कोटीतील नाही. सामान्य हिंदी राष्ट्राच्या वाढीशी हिंदू राष्ट्राची कल्पना कोणत्याही प्रकारे विसंगत नाही, कारण या हिंदी राष्ट्रात सर्व पंथ, उपपंथ, वंश, जाती, धर्म आणि संप्रदाय, हिंदू, मुसलमान, अँग्लो इंडियन, ख्रिश्चन इत्यादी सर्वांना एका राजकीय घटनेत समानतेने आणि सलगपणाने एकत्रित करता येईल. अशा प्रकारचे संयुक्त हिंदुस्थानी राज्य हेच हिंदी राष्ट्र होय. हिंदुस्थानी राष्ट्रीय राज्यघटनेसंबंधीचे हिंदू महासभेचे हे धोरण निश्चितपणे आणि अर्थपूर्णतेने मुस्लिम लीग किंवा काँग्रेस यांच्या धोरणापेक्षा अधिक राष्ट्रीय आहे. आपल्याला राष्ट्रीय म्हणविणारी काँग्रेस देखील जितके ठणठणीत राष्ट्रीय धोरण मांडू शकत नाही तितके ठणठणीत राष्ट्रीय धोरण अराष्ट्रीय, दुराग्रही, जातीय अशा रीतीने जिची हिंदू राष्ट्र कल्पना काँग्रेसने आणि लीगने डावलली आहे त्या हिंदू महासभेचे आहे. वस्तुतः काँग्रेस हीच सरळ अर्थाने जातीय आहे इतकेच नव्हे तर विपरीतपणे जातीय आहे, कारण हिंदू बहुसंख्य आणि मुसलमान अल्पसंख्य या विभागांना मान्यता देऊन पुन्हा सांस्कृतिक अधिकार, मतदान आणि राज्ययंत्रातील घटक यामध्ये बहुसंख्याकांचा न्याय्य प्रमाणात अंश द्यावयाचा तो काढून घेऊन धार्मिकदृष्ट्या अल्पसंख्य मुसलमानांना द्यावयास काँग्रेस भाग पाडित असते आणि हे मूल्य देऊन मुसलमानांकडून देशभक्ती आणि संयुक्त राष्ट्रीय राज्यावरील निष्ठा विकत घेऊ पाहते. दुसरीकडे मुस्लिम लीग राष्ट्रीयत्वाच्या भूमिकेवर जे न्याय्य अधिकार मिळतील त्यापेक्षा अतोनात अधिक अधिकार हिंदूंच्या हिताचा विघात करून स्वतंत्र घटक म्हणून मागते आणि असे न केल्यास आततायीपणाने फुटून जाऊन परकीय सत्तेशी संगनमत करण्याच्या शस्त्राचा धाक दाखविते. एवंच मुस्लिम लीगच्या अराष्ट्रीय भूमिकेची सीमा कपटी विश्वासघातापर्यंत पोचली आहे. एका मुसलमानास तीन मते याप्रमाणे मागणी करून मुस्लिम लीग भयंकर आक्रमक जातीयतास प्रकट करते तर तीन हिंदूंना एक मत देण्याच्या सूचनेस मान्यता देऊन शरणागती स्वीकारल्याने काँग्रेस ही भित्रेपणाची जातीयतास प्रकट करते. आणि याच दोन संस्था, एक मिथ्या राष्ट्रीय काँग्रेस आणि दुसरी उजळ माथ्याने राष्ट्रविघातक असणारी मुस्लिम लीग, उलट हिंदू संघटना पक्षाला जातीय आणि अराष्ट्रीय म्हणून निंदण्याचे धारष्ट्य करतात. भाकरीच्या एखाद्या तुकड्यासाठी आपला जन्मसिद्ध अधिकार टाकून देणे हिंदू संघटनी पक्षाला मुळीच मान्य नाही. तो पक्ष मुस्लिम लीगची साथ करून री ओढीत नाही आणि काँग्रेसकडून मिळणाऱ्या कुचकामी राष्ट्रीयत्वाच्या प्रशस्तीपत्राची अपेक्षाही करीत नाही. सध्याचा आर्थिक कार्यक्रम आणि धोरण. निवडणुकीचे घोषणापत्रक काढावयाच्या वेळी हिंदू महासभेला आपल्या आर्थिक धोरणासंबंधीचा कार्यक्रम लवकरच आखावा लागेल. सध्या मी केवळ काही सामान्य तत्वे सुचवून ठेवणे एवढेच करू शकतो. स्थलाभावामुळे अधिक विस्तार करीत नाही. प्रथम हे ध्यानात घेतले पाहिजे की मनुष्य हा केवळ एक आर्थिक जीव नाही. मनुष्य हा केवळ भाकरीवर जगत नसतो असे ख्रिस्ताने म्हटले आहे ते समर्पक आहे. ते वचन जसे आध्यात्मिकदृष्ट्या सत्य आहे तसेच वांशिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय आणि इतर अनेक मानवी स्वभावाच्या अंशांनाही ते लागू पडते. म्हणून सर्व मानवी व्यवहार आणि इतिहास केवळ आर्थिक सूत्रात सामावू पाहणे हे सर्वस्वी एकांगीपणाचे आहे आणि त्याचा अर्थ असा होईल की भुकेशिवाय दुसरी कोणतीही जीवनाची प्रेरणा नाही. भाकरीचा प्रश्न आणि भूक या व्यतिरिक्त तितक्याच मूलभूत अशा वैषयिक, बौद्धिक, भावनानिष्ठ इत्यादी अनेक इच्छा मनुष्याला आहेत. त्यातल्या काही स्वाभाविक तर काही कृत्रिम, काही वैयक्तिक तर काही सामाजिक असून त्यायोगे मनुष्याचे जीवन आणि तसाच त्याचा इतिहास देखील संकीर्ण झाला आहे. मनुष्याला पोट आहे, पण पोट म्हणजेच केवळ मनुष्य नव्हे. म्हणून जगातील मनुष्यजातीस विभागणाऱ्या सर्व धार्मिक, वंशविषयक, राष्ट्रीय आणि इतर वैरांचा निराश करण्यास आर्थिक हितसंबंधांचे बंधन हेच सर्वोत्तम साधन म्हणून कधी कधी सुचवण्यात येते, ते केवळ वरवरचे आणि अर्धवटपणाचे आहे. ज्या युरोपमध्ये या पंथाचे द्रष्टे निर्माण झाले आणि जिथे त्यांनी आपले उपदेश कार्य केले, त्याचप्रमाणे जिथे सर्व मानवी संस्थांमध्ये क्रांती करून त्यांची आर्थिक साच्यात पुनर्घटना करण्यासाठी प्रचंड प्रयत्न झाले, तेथेही धार्मिक, वंशविषयक आणि राष्ट्रीय भेद विकोपास गेले आहेत. आणि शतकानुशतके आर्थिक हितसंबंधांवर भर देऊन तेथे सतत प्रचार चालू असताही जर्मनी, इटली, फ्रान्स, पोलंड, इंग्लंड, स्पेन इत्यादी देशात हे धार्मिक, वांशिक आणि राष्ट्रीय भेद हे दुर्दमनीयरित्या पुढे येत आहेत. या एकाच गोष्टीवरून हे ध्यानात येईल की सर्व धार्मिक, वंशविषयक आणि राष्ट्रीय घटक एका क्षणात नाहीसे करून टाकणे तुम्हा शक्य नाही. काही लोक असा सुलभ कोटीक्रम मानतात की सर्वांना एकाच आर्थिक भूमिकेवर एकत्रित करून वंश, संस्कृती इत्यादी भ्रममूलक भेद विसरून जाण्यास प्रवृत्त करणे शक्य झाले तर इत्यादी. पण हे लोक मुसलमानांचा विचार करीत नाहीत. तात्विक दृष्टी बाजूला ठेवून त्यांच्या विधानातील जर तर या शब्दावरूनच व्यावहारिकदृष्ट्या ते व्यर्थ ठरते. म्हणून सर्व हिंदू संघटनवाद्यांच्या पुढे हिंदुस्थानभर उत्पन्न होणारे सांस्कृतिक, वांशिक आणि राष्ट्रीय बिकट प्रश्न आर्थिक कार्यक्रमाच्या योगानेच केवळ सुटू शकतील अशा भ्रमात त्यांनी पडू नये. केवळ आर्थिक हितसंबंधांचा विचार करून धार्मिक, जातीय आणि वांशिक प्रश्न सुटणार नाहीत. त्याचप्रमाणे त्यांनी हेही लक्षात ठेवावे की हिंदुस्थानच्या सद्य परिस्थितीत आर्थिक प्रश्न देखील धार्मिक आणि वंशविषयक विघटनाशी निगडित झाले आहेत. हिंदू संघटन क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या अनुभवावरून त्यास अशी सहस्रावधी उदाहरणे दिसून आली आहेत की जे व्यवसाय मुसलमानांच्याच सर्वस्वी हाती आहेत त्यात हिंदू प्रवेश करू गेल्यास त्यांचा छळ होतो. हिंदू पिंजारी किंवा टांगेवाला असेल तर त्याला मुस्लिमांकडून मारण्याचे भय दाखविण्यात येते. सीमा प्रांतातून मुसलमान लुटारू नगरे आणि गावे लुटतात, तेथे नगारे वाजवून घोषणा करतात की आम्ही केवळ हिंदूंनाच लुटणार, कोणा मुसलमान व्यापाऱ्याला वा सावकाराला हात लावणार नाही. अशा प्रकारची शेकडो उदाहरणे दाखविता येतील. आता या हिंदूंना तात्काळ संरक्षण आणि सहाय्य करावयाचे तर हिंदू म्हणूनच त्यांची संघटना केल्या वाचून अन्य गती नाही. मुसलमान पोलिसे मुसलमान म्हणून त्यांचे संरक्षण करीत नाहीत हा एक धार्मिक, जातीय, वंशविषयक रोग आहे. अर्थवादी रामबाण गोळ्यांनी त्याचे निवारण होणे शक्य नाही. या लाखो धर्मवेड्यांना, उदाहरणार्थ सक्कर विभागातील गुंडांना, हिंदूंचे आर्थिक हितसंबंध एक आहेत असा उपदेश करून त्यांच्यात बंधुभाव निर्माण करणे शक्य होईल काय? ज्यांना वाटेल त्यांनी तो उपाय करून पाहावा, पण तो यशस्वी होण्यास किती शतके लागणार आणि मध्यंतरीच्या काळात हिंदूंची गत काय? चरख्याच्या साधनाने सर्व जग नित्य शस्त्रहीन करू पाहणाऱ्या गांधीजींच्या एकेरी भ्रमात्मक उपायाप्रमाणेच यांचा हा उपाय आहे. तरीही मांजराचे गळ्यात घंटा बांधण्याची नामी युक्ती व्यवहारात आणण्याचे काम ती सुचवणाऱ्या कल्पकुंद्राकडे सोपवून द्यावे आणि इतरांनी मात्र मध्यंतरी व्यावहारिक उपाय आणि साधने यांच्या मागे लागावे. आमचे आर्थिक धोरण वर्गहितांचा राष्ट्रीय समन्वय. प्रथम आम्ही यंत्रांचे स्वागतच करतो, कारण हे यंत्रयुग आहे. हस्तव्यवसायांना देखील एक स्थान आहे आणि ते उत्तेजनार्ह देखील आहे. परंतु राष्ट्रीय उत्पादन हे शक्य तितक्या अधिकतम विस्तृत यांत्रिक प्रमाणावरच चालेल. शेतकरी आणि कामकरी वर्ग हाच राष्ट्रीय संपन्नतेचा, शक्तीचा आणि आरोग्याचा मुख्य पाया आहे. कारण देशाला आरोग्य आणि संपत्ती पुरविणाऱ्या याच दोन वर्गांवर बलिष्ठ सैन्याच्या भरतीची केंद्रे मुख्यतः अवलंबून असतात. म्हणून त्या वर्गांच्या शक्तीचे आणि त्यांची निवासस्थाने म्हणून खेडेगावांचे पुनरुज्जीवन होणे आवश्यक आहे. केवळ जीवनाला नितांत आवश्यक वस्तू त्यांना मिळाव्यात इतकेच नव्हे तर सर्वसामान्य सुखसोयींचा लाभ त्यांना व्हावा आणि तो लाभ करून घेण्यास त्यांना समर्थ करण्याइतका राष्ट्रीय संपत्तीच्या वाटपास त्यांचा विभाग त्यांना मिळवता येईल अशी व्यवस्था झाली पाहिजे. तरीही हे लक्षात ठेवले पाहिजे की सर्वसामान्यपणे राष्ट्राचेच ते अवयव आहेत आणि अर्थात त्यांनी आपल्या कर्तव्याचा आणि उत्तरदायित्वाचा वाटा उचलला पाहिजे. म्हणून राष्ट्रीय उद्योगधंदे उत्पादन आणि संपत्ती यांची सुरक्षितता आणि सर्व समाजाची प्रगती यांच्याशी सुसंगत होईल अशा रीतीनेच त्यांना त्यांचा अंशभाग मिळेल. राष्ट्रीय उद्योग आणि उत्पादन यांच्यासाठी राष्ट्रीय भांडवल असणे अपरिहार्य असल्याने आणि ते भांडवल सद्यपरिस्थितीत मुख्यतः वैयक्तिक असल्याने त्यालाही आजच्या परिस्थितीत उत्तेजन आणि पुरस्कार योग्य प्रकारे देण्यात येईल. परंतु भांडवल आणि श्रम या दोहोंचे हितसंबंध सर्व राष्ट्राच्या सामान्य आवश्यकतेला पूरक म्हणूनच मांडण्यात येतील. एखादा उद्योग जर भरभराटीत असेल तर त्याच्या लाभातून मोठा विभाग श्रमिकांना मिळतो. परंतु उलट जर तो उद्योग आर्थिकदृष्ट्या हानिकारक असेल तर केवळ भांडवलवाल्यालाच नव्हे तर काही अंशी कामकऱ्यालाही अल्पलाभावर संतुष्ट राहावे लागेल. हेतू हा की भांडवलवाले आणि कामकरी यांच्या स्वार्थी वर्गहिताच्या अवास्तव धोरणाने राष्ट्रीय उद्योगांची सर्वस्वी वाताहात होऊ नये. सारांश, भांडवल आणि श्रम यांच्या आकांक्षांचा वेळोवेळी समन्वय करून सर्व राष्ट्रांचे उद्योग आणि उत्पादन यांचे संवर्धन व्हावे आणि राष्ट्र स्वयंपूर्ण व्हावे असा प्रयत्न करण्यात येईल. व्यक्तिगत प्रयत्नांपेक्षा जे उद्योग अधिक कार्यक्षमतेने चालवता येतील आणि जे उद्योग राष्ट्रीय राजसत्ता स्वतः चालवू शकेल असे मुख्य मुख्य उद्योगधंदे यांचे सर्वस्वी राष्ट्रीयीकरण करण्यात येईल. तेच तत्व शेतीलाही लागू पडेल. कुळ किंवा शेतकरी आणि शेताचे धनी यांच्या स्वार्थी वर्गविषयक हितसंबंधांचे द्वंद्व माजू न देता शेताचे धनी आणि शेतकरी यांच्या हितसंबंधांचा अशा रीतीने समन्वय करण्यात येईल की एकंदर राष्ट्रीय शेतीच्या उत्पन्नाचे संवर्धन व्हावे. मोठ्या यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर आणि शास्त्रीय पद्धतीने राज्याकडूनही शेती विकत घेऊन काही अंशी चालवण्यात येईल. यात हेतू हा राहील की याचा उपयोग शेतकऱ्यांना शेतीचे शिक्षण देण्याकडे व्हावा. राष्ट्राची आर्थिक शक्ती ज्या योगे क्षीण होईल आणि सामान्यत राष्ट्रीय उद्योग आणि उत्पादन यांची हानी होणे अपरिहार्य होईल अशा रीतीने किंवा तशाच उद्देशाने जे संप किंवा टाळेबंद होतील त्यांचा निकाल राष्ट्रीय पंचायतीद्वारा करण्यात येईल आणि गंभीर परिस्थिती उत्पन्न झाल्यास निग्रहाने त्यास प्रतिबंधही करता येईल. व्यक्तिगत मिळकत ही सामान्यत सुरक्षित मानण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत योग्य मूल्य दिल्यावाचून राजसत्ता अशा व्यक्तिगत मिळकतीचा अपहार करणार नाही. विरोधी परकीय उद्योगधंद्यांपासून राष्ट्रीय उद्योगाच्या संरक्षणाचे कामी राज्याकडून सर्व प्रकारे प्रयत्न होईल. राष्ट्राच्या आर्थिक शक्तीचे संवर्धन व्हावे आणि ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे या दोन मुख्य सूत्रांवर आत्ता सांगितलेले सर्व धोरण आधारलेले आहे. अहिंदूंच्या आर्थिक आक्रमणाची भीती जेव्हा जेव्हा हिंदू आर्थिक हितसंबंधांना निर्माण होईल तेव्हा तेव्हा त्या हितसंबंधांचे संरक्षण करणे हा अर्थातच हिंदू संघटनावादी अर्थशास्त्राचा भाग राहील. निजामी संस्थान, पंजाब, भोपाळ, आसाम आणि हिंदुस्थानचे इतर अनेक विभाग यामध्ये आज अशाच प्रकारचे हेतुपूर्वक आर्थिक आक्रमण घडत आहे. सर्व ठिकाणच्या हिंदू सभांनी असा कटाक्ष ठेवावा की हिंदू शेतकरी, हिंदू व्यापारी, हिंदू कामकरी यांची अहिंदू आक्रमणाचे योगाने हानी होऊ नये आणि त्याचप्रमाणे हिंदूंमधील परस्पर विरोधी होणारे आर्थिक हितसंबंध हे आत्ता सांगून दिलेल्या सामान्य तत्वाचे अनुषंगाने सोडवण्यात यावेत. मी ब्रिटिश राजसत्तेस पुन्हा आग्रहाने सांगतो की वेस्ट मिनिस्टरच्या निर्बंधाप्रमाणे स्वायत्त वसाहतीची प्रतिष्ठा आणि स्थान युद्ध संपताच हिंदुस्थानला देण्याची घोषणा त्यांनी स्पष्टपणे आणि तात्काळ करावी. हिंदू लोकांची सध्याच्या युद्धात इंग्लंडला अंतःकरणपूर्वक सहानुभूती मिळवण्याचा आणि स्वतंत्र हिंदुस्थानाला देखील ब्रिटिश राज्यसंघात समानतेने राहण्यास प्रवृत्त करण्याचा हाच एक मार्ग होय. त्वरित करण्याची गोष्ट म्हणून हिंदुस्थानचे अंतिम राजकीय ध्येयाचे दिशेने प्रगती करून घेण्यास हिंदुस्थानास समर्थ करण्यासाठी त्यास वसाहतीचे स्थान देण्यास विलंब झाल्यास ब्रिटिश राष्ट्रसंघाच्या ऐक्य भावनेसही तो घातक ठरेल. पूर्वेकडे जपानचा उदय आणि त्वरेने होणारी प्रगती आणि पश्चिमेकडे रशिया, इटली आणि जर्मनी यांची प्रगती, या गोष्टी ब्रिटनला अनिष्ट सूचक असून एखाद्या ब्रिटनविरोधी राष्ट्रव्यूहाला तोंड देण्यासाठी सबळ अशी ब्रिटिशांची भूमिका व्हावी या दृष्टीने पाहता स्वतंत्र आणि स्वायत्त हिंदुस्थान असणे हीच गोष्ट ब्रिटनला पोषक ठरेल. परंतु कितीही राजकीय शब्दावडंबर माजविले तरी हिंदुस्थानाचा असंतोष शमणार नाही आणि ब्रिटिशांचे अंकित म्हणून राहण्याची अप्रतिष्ठा हिंदुस्थान यापुढे सहन करणार नाही. हिंदुस्थानातील बहुसंख्य हिंदू आणि अल्पसंख्य मुसलमान यांच्यामध्ये प्रतिनिधित्वाचे प्रमाण इत्यादी उपांगभूत गोष्टींमध्ये एकमत होत नाही एवढ्यावरून त्वरित वसाहतीचे स्थान देण्याचे विलंबावर टाकणे न्याय्य ठरते या बोलण्यावर कोणत्याही प्रतारणेचे योगाने हिंदुस्थान विश्वास ठेवील अशी तुम्ही आशा यापुढे करता काय? ब्रिटिशांचा राजकीय छद्मीपणा. ब्रिटिश राजकारणी पुढाऱ्यांनी अलीकडे असे उद्गार काढले आहेत की हिंदुस्थानातील अल्पसंख्य म्हणजे मुसलमान यांचे विरुद्ध त्यांचेवर एकही समेटाची योजना लादणे त्यांच्या विवेकास पटत नाही आणि हिंदू आणि मुसलमान यांनी स्वयंप्रेरणेने संगनमत केल्याविना आणि प्रगतीपर घटनेची संयुक्त मागणी केल्यापासून आपण पाऊल रतिमात्र पुढे टाकणार नाही. इंग्रज राजकारणी हे कोणत्याही लोकांवर त्यांच्या इच्छेविरुद्ध काही लादण्याची इच्छा करीत नाहीत इतके ते लोकसत्तेचे भोगते आणि पापभिरू जणू काय एका रात्रीत झाले ही एक नवलाचीच वार्ता होय. पण त्यांना असे विचारावेसे वाटते की तुम्ही लोकांनी अनियंत्रित सत्ता हिंदुस्थानच्या शिरावर लादली त्यावेळी हिंदुस्थानचे लोकमत कळण्यासाठी सार्वत्रिक मतांची गणती केली होती काय? आणि 2 महिन्यांपूर्वी एका लेखडीच्या फटकाऱ्याने प्रांतिक स्वायत्तता उडवून दिली आणि गव्हर्नरांना आपल्या मतांप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे राज्य चालवण्यास अधिकार दिले त्यावेळी तुम्ही सार्वत्रिक लोकमताची गणती केली होती काय? किंवा अल्पसंख्य आणि बहुसंख्य यांनी तुम्हापाशी संयुक्तपणे तशी विनंती केली होती काय? आणि हिंदुस्थानवर निर्भेळ अनियंत्रित सत्ता आणि पारतंत्र्य जर तुम्ही लादू शकला, हिंदुस्थानला अंकित ठेवू शकला, तर तशाच रीतीने विशेषत जेव्हा बहुसंख्य लोक तशी मागणी करीत आहेत अशा वेळी अल्पसंख्याकांच्या अनिच्छेला न मानता वसाहतीचे स्वराज्य तुम्ही का लादू शकणार नाही? तुम्ही हिंदुस्थानच्या डोक्यावर शाप लादलेत तर तुम्हाला वरही लादता येणार नाहीत काय? हिंदुस्थान राजकीय प्रगतीचा उत्क्रांती मार्गच जोवर आचरित आहे तोवर शक्य तितक्या लवकर हिंदुस्थानचा जन्मसिद्ध अधिकार देण्याची अनिच्छा झाकण्यास अल्पसंख्य मुसलमानांच्या निमित्तांचा उपयोग करणे आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे पोकळ राजकीय छद्मीपणा चालविणे हे ब्रिटिश लोक थांबवतील तर ते ब्रिटिशांना आणि हिंदुस्थानलाही हितावह होईल. सर्वसामान्य प्रगती थांबवण्यासारखा नकार देण्याचा निर्णायक अधिकार मुसलमानास देऊन जर हिंदूंचा मार्गक्रम बंद करण्यात आला तर पेच प्रसंग उत्पन्न होईल पण तो अल्पकाळच टिकेल कारण निसर्ग हा अभावद्वेषी म्हणजे व्हॅक्युम द्वेषी आहे आणि क्रमशः प्रगती अशक्य केली तर कालशक्तीचे वाढते सामर्थ्य हे दुसऱ्या अधिक भयानक अशा मार्गांचा अवलंब केल्यापासून राहणार नाही. आपली शक्ती वाढली नाही तोवर केवळ क्षोभ नि देखावा उत्पन्न करण्याचे हेतूने युद्ध ओढवून घेणे सर्वकाली योग्य नाही. तसे केल्यास निष्कारण पराभवाचा अनिष्ट संभव उत्पन्न होतो. नाविक लोक जलप्रवाहाचे कलानेच मार्गक्रमण करीत असतात. सिंह देखील योग्य संधी पाहण्यासाठी दबा धरून राहतात. असंख्य मुखातून गर्जनापूर्वक अग्निवर्षाव करून प्रतिपक्षाची वाताहात करणाऱ्या प्रचंड युद्धनौका ते कार्य करण्यापूर्वी शांत आणि अज्ञात अशा स्थळी घडविल्या जात असतात. पुढील कार्यविभाग मी यदृच्छा सुचले तसे निवडले नाहीत. ती निवड करताना आत्ता सांगितलेल्या सर्व विचारांचे अंश लक्षात घेतले आहेत. हे 3 कार्यक्रम अत्यंत मूलग्राही आणि अत्यंत आवश्यक आहेत आणि प्रसंगोपात आवश्यक गोष्टी करण्याची मनिषा असलेल्या प्रत्येक हिंदू संघटनवाद्यांच्या आटोक्यातील आहेत. हे कार्यक्रम प्रथमारंभी विशेष आकर्षक दिसले नाहीत तरी आपल्या मानाच्या रक्षणासाठी आणि स्वातंत्र्यासाठी जेव्हा वेळ येईल तेव्हा तोंड देण्यास अखिल हिंदू जगत सिद्ध व्हावे असे सामर्थ्य ते आपणास निश्चितपणे प्राप्त करून देतील. या कार्यक्रमासमवेतच संघटनांची इतर अंगेही हाती घेणे ज्यांना शक्य असेल त्यांनी अर्थात तसे करण्यास प्रत्यवाय नाही, परंतु येत्या 2 वर्षात तरी पहिल्या प्रथम आपलं सर्व लक्ष या 3 कार्यक्रमांवर केंद्रित व्हावयास पाहिजे. इतर प्रश्न आजच हाती घेण्यापेक्षा या 3 कार्यक्रमांच्या दिशेने येत्या 2 वर्षात आपण जी प्रगती करू तिचे योगाने आपणास अशी एक प्रभावी भूमिका प्राप्त होईल की तिच्यावरून आपण अधिक कार्यक्षमतेने इतर प्रश्न सोडविण्यास समर्थ होऊ. म्हणून प्रत्येक नगरात, उपनगरात आणि ग्रामात पुढील गोष्टींसाठी झंझावाती प्रचार करण्यासाठी आपले प्रयत्न चालवावेत. 1. अस्पृश्यता दूर करा. 2. सर्व विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये यांना सैनिक शिक्षण विद्यार्थ्यांना अनिवार्य करण्यास भाग पाडा आणि आपल्या तरुणांना साधेल त्या मार्गाने नाविक, वैमानिक आणि सैनिक दलांमध्ये प्रवेश मिळवून द्या. 3. हिंदूंचे मतदारसंघ अशा रीतीने अधिकाधिक प्रवृत्त करा की हिंदू हितसंबंध राखण्यासाठी उघडपणे आपणास बांधून घेणाऱ्या अशा हिंदू संघटनी लोकांसच त्यांनी मते द्यावीत. काँग्रेसचे प्रतिनिधी जोपर्यंत काँग्रेसच्या शिस्तीने बांधले आहेत आणि काँग्रेस तिकिटाने अडकले आहेत तोपर्यंत जरी त्यांची इच्छा असली तरी किंवा त्यांनी वचन दिले तरी धैर्याने आणि स्वतंत्रतेने हिंदू हिताचे संगोपन त्यांना कदापिही करता येणार नाही. म्हणून काँग्रेसला मते देणार नाही अशा निश्चयाचे हिंदू मतदारसंघ निर्माण करा. सार्वजनिक जीवनात सर्व नागरिकांना म्हणजे अहिंदूंना देखील जे काही मूलभूत अधिकार उपभोगावयास मिळतात ते सर्व आपल्या तथाकथित अस्पृश्य बंधूंना प्राप्त करून देऊन त्यांना तथाकथित स्पृश्यांच्या समान भूमिकेवर तात्काळ आणण्याचा प्रयत्न प्रत्येक हिंदू सभेने आपापल्या क्षेत्रात करावा. केवळ जन्मावर आधारलेल्या अस्पृश्यतेच्या आधारावर कोणत्याही रीतीने आपले अस्पृश्य बांधव कोठेही पिडले जात असतील तर आपण त्यांचा पक्ष घेऊन विरोधास तोंड द्यावे आणि तसे करण्यास त्यांनाही प्रवृत्त करावे आणि अवश्य तर न्यायालयापर्यंतही हा प्रश्न न्यावा. मात्र आपल्या सनातनी बंधूंच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यास बाध आणून कोणत्याही रीतीने त्यांच्या भावनांचा अवमान वा अधिक्षेप केव्हाही करू नये. परंतु सार्वजनिक शाळा, वाहने, अधिकारस्थाने आणि सार्वजनिक जीवनाच्या प्रत्येक अंगात केवळ जातीने अस्पृश्य म्हणून कोणाही हिंदूला दुसऱ्या हिंदूच्या सार्वजनिक अधिकारास बाध आणता येऊ नये. मुसलमान आणि इतर अहिंदू लोकांना आपण हिंदू ज्या सामाजिक समानतेने वागविता तितकीच समानता कोणत्याही जातीच्या आपल्या हिंदू बांधवास न्यायानेच प्राप्त झाली पाहिजे. याच्या विपरीत वर्तन करणे म्हणजे वस्तुतः आपल्या सामान्य हिंदुत्वाचा अवमान करण्यासारखे आहे. येथे हेही स्पष्ट उल्लेखिले पाहिजे की जे आज अस्पृश्य म्हणून गणले गेले आहेत ते स्पृश्य मानल्या गेलेल्या हिंदूंनितकेच तंतोतंत हे पाप करण्यात दोषी आहेत, कारण इतरांकडून त्यांना जितकी निर्दयपणाची वागणूक दाखविली जाते तितकीच प्रत्येक अस्पृश्य जात दुसऱ्या एखाद्या कनिष्ठ मानल्या गेलेल्या जातीला अस्पृश्य म्हणून दाखवित असते. हे पाप आपणा सर्वांना सारखेच व्यापून बसले आहे आणि म्हणून आपण सर्वच प्रयत्नाने हा भयंकर दोष काढून टाकण्याच्या निश्चयाने आणि सहकारितेने प्रयत्न करूया. गांधींचा हरिजनोद्धार आणि हिंदू संघटनवाद्यांचे अस्पृश्यता निवारण तत्वत विभिन्न. अस्पृश्यता निवारणाची तीव्र चळवळ कोणकोणत्या मार्गांनी चालवावयाची हे वेळोवेळी स्पष्ट करण्यात येईल. या ठिकाणी व्यक्तिगत उल्लेखाचा दोष पत्करूनही सांगतो की ज्यांना शक्य असेल त्यांनी रत्नागिरी हिंदू सभेने गेल्या 10 वर्षात माझ्या प्रेरणेनुसार अस्पृश्यता निवारणाची तीव्र चळवळ करून जे यश मिळविले आहे ते वृत्तांतावरून समजून घ्यावे. त्यावरून हेही स्पष्ट होईल की गांधीनिष्ठ अस्पृश्यता निवारणाची दृष्टी आणि हिंदू संघटनवाद्यांची त्या प्रश्नासंबंधाची दृष्टी यात मुळातच भेद आहे आणि म्हणून जरी आम्ही त्यांच्याशी सहकार्य करण्यास प्रत्यवाय नसला तरी गांधीनिष्ठ चळवळीत आमची चळवळ एकरूप करता कामा नये. गेल्या 200 वर्षात अस्पृश्यता निवारणाचे संबंधी झालेल्या कार्याहूनही अधिक कार्य हिंदू सभाधिष्ठांनी येत्या 2 वर्षात केले पाहिजे. जोपर्यंत हिंदू मतदारसंघ विधिमंडळात आणि स्थानिक संस्थात केवळ हिंदू संघटनवादी प्रतिनिधीस न पाठविता राजसत्तेपुढे आपले प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार काँग्रेसला देत आहेत तोपर्यंत हिंदू हे आपल्याच हिंदुस्थान देशात राजकीय असहाय्यतेच्या अवस्थेतच राहणार. गतकालाप्रमाणेच पुढेही मोठ्या प्रमाणात हिंदूच राजकीय अधिकारांकरिता झुंजतील आणि यशही मिळवतील, परंतु मतदानाचे वेळी त्या अधिकारांचे त्यागपत्र काँग्रेसच्या हाती देण्याच्या आत्मघातकी मूर्खपणापासून हिंदू मुक्त होणार नाहीत, तोपर्यंत हिंदुस्थानात हिंदू जगताची न्याय्य भूमिका केव्हाही बलिष्ठ होणार नाही। उलट हिंदू निर्माल्यवत होऊन त्यांनी मिळवलेल्या अधिकाराचा लाभ मुसलमानच अधिक घेतील आणि त्यायोगे वाढलेल्या सामर्थ्याने हिंदूंनाच अधिकाधिक मागे खेचतील। आणि हेही लक्षात ठेवा की जवळच्या भविष्यकाळात एखादी वर्तुळ परिषद किंवा एक प्रकारची घटना समिती बोलावली जाणार आहे आणि जोवर आपले प्रतिनिधी म्हणून काँग्रेस निष्ठांनाच हिंदू लोक निवडतील, तोपर्यंत राज्यकर्तेही काँग्रेसकडे न्यायतःच हिंदू मताचा प्रतिनिधी म्हणून पाहणार, मग काँग्रेसवाले स्वतः ती गोष्ट कितीही नाकारोत। हिंदू संघटनवाद्यांनाच निवडून द्या। आणि जरी काँग्रेसने सर्व राष्ट्रीय प्रतिनिधित्वाचा कितीही अधिकार सांगितला, तरी काँग्रेस ही मुसलमानांची किंवा सर्व राष्ट्राची प्रतिनिधी आहे असे राज्यकर्ते कधीही मानणार नाहीत, कारण मुसलमान काँग्रेस तिकिटावर उभ्या राहिलेल्या मुसलमानाला बहुधा निवडून देत नाहीत। काँग्रेस तिकिटावरच उभे राहिले म्हणूनच डॉ किश्चलू देखील मुस्लिम मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव पावले। अशा परिस्थितीत मुसलमानांच्या मागण्या पुरविण्यासाठी हिंदूंच्या अधिकारांचा अधिक मोठ्या प्रमाणावर यापुढे बळी देण्यात येणार असे भय स्पष्ट दिसत आहे आणि हिंदूंच्या प्रांतात देखील आजच मुसलमान समसमान जागा मागू लागले आहेत। काँग्रेस संस्थेचे हे धोरण व्यक्तिशः अमान्य असणाऱ्या काँग्रेसच्या कक्षेतील हिंदूंच्या गुप्तपणे चालणाऱ्या कुरकुरीचा आणि जळफळाटाचा काही एक उपयोग नाही आणि हिंदू संघटनवाद्यांनी केवळ निषेध करूनही भागणार नाही, कारण घटना परिषदेत किंवा वर्तुळ परिषदेत मुस्लिम लीगचे प्रतिनिधी जसे स्वतंत्रपणे निस्संगपणे आणि निर्भयपणे आपल्या अधिकारांचे समर्थन करतील, तसे हिंदूंच्या न्याय्य अधिकारांचे समर्थन करणारा हिंदू मतदारसंघाकडून अधिकृत असा पक्ष जोवर नाही तोवर काही एक होणार नाही। हिंदूच राजे होतील, परंतु जर हिंदू मतदारसंघ कधी काळी भानावर येईल आणि काँग्रेसनिष्ठ प्रतिनिधी निवडण्याचे नाकारून केवळ हिंदू संघटनवादी प्रतिनिधीस बहुमताने निवडून देईल, तर पंजाब आणि बंगाल इत्यादी प्रांतात जसे मुसलमानी राज्य आहे, तसे निदान 7 प्रांतात तरी हिंदू संघटनवाद्यांचे राज्य निर्माण होईल। आणि असे झाले म्हणजे संयुक्त प्रांतासारख्या हिंदू लोकमताच्या प्रांतात देखील काँग्रेस राज्य असल्यामुळे हिंदू ज्या अन्यायाविरुद्ध आक्रोश करीत आहेत तसले निदान 75% अन्याय तरी दूर करण्याची राजकीय सत्ता हिंदूंचे हाती येईल। प्रांतिक पोलीस आणि राज्याचे सर्व सेवक हे हिंदू संघटनवादी मंत्रिमंडळाच्या नियंत्रणाखाली राहतील आणि त्यायोगे हिंदूंचे अधिकारांकडे दुर्लक्ष करून ते दडपून टाकणे त्यांना अशक्य होईल। किंबहुना स्वतः मुसलमान आपण होऊनच हिंदू अधिकारांवर अतिक्रमण करण्याचे धाडस करणार नाहीत किंवा अक्षम्य हिंदू विरोधी आणि राष्ट्रविरोधी मागण्याही पुढे मांडणार नाहीत। आणि ज्या अर्थी अल्पसंख्य मुसलमानांचे न्याय्य अधिकार त्यांना देण्याविषयी हिंदू विरोधी नाहीत आणि हिंदू संघटनी लोक सन्माननीय मित्रत्वाने हिंदुस्थानातील देशबांधवांशी वागू इच्छितात, त्या अर्थी अल्पसंख्य मुसलमानांना त्यांच्या न्याय्य अधिकारासंबंधी सर्व प्रकारे संरक्षण मिळेल। म्हणून येत्या 2-3 वर्षात आपले सर्व प्रयत्न या गोष्टीवर तीव्रतेने एकवटले पाहिजेत। हिंदू मतदारांनी कोणत्याही निवडणुकीत काँग्रेस निष्ठाला मत न देता केवळ हिंदू संघटनवाल्यालाच मत दिले पाहिजे। यासाठी हिंदू संघटन कार्याला वाहिलेली दैनिक वृत्तपत्रे आणि मध्यवर्ती निधी यांची आवश्यकता आहे, परंतु या सर्वांचे आधी आपण हिंदू पक्ष उभारला पाहिजे। जे हिंदू सभेच्या संघटनेमध्ये रीतसरबद्ध नाहीत परंतु जे हिंदू सभावाल्यांइतकेच हिंदू संघटनवादी आहेत, अशा सनातनी आर्य समाजी आणि इतर अनेक हिंदू पंथोपपंथांचा आणि गटांचा समावेश या हिंदू पक्षामध्ये होईल। हे सर्व कसे आणि कोणत्या साधनांनी घडवून आणावयाचे याचा विचार आणि योजना स्थानिक प्रांतिक आणि मध्यवर्ती हिंदू सभा आणि विशेषतः सर्व हिंदू संघटनवादी लोक यांनीच केला पाहिजे, मग ते हिंदू सभेचे नियमत सभासद असोत वा नसोत। पराजयातील ध्येयनिष्ठेचे हौतात्म्य वरू। आणि समजा आपल्याला एकही स्थान न मिळता आपण निवडणुकीत निःशेष पराभूत झालो तर तरीही धीर धरा. आम्ही आमचा पराजय करून सार्वत्रिक अपमान सहन करू, पण अभिमानाने स्वतःशी व्यक्तिशः आपण असे म्हणू शकू की प्रचंड प्रतिरोधी शक्तीपुढे आम्ही आमच्या विवेकबुद्धीशी प्रतारणा केली नाही. निवडणुकीतील अल्प जय आणि अवमान याचा दोष हिंदू मतदारसंघाचे शिरावर पडेल. हिंदू पक्षाला मत देणाऱ्यांचेवर तरी निदान हा दोष राहणार नाही. तसेच इतक्या न्याय्य प्रश्नाचे आधारे निवडणुकीत काँग्रेसचे विरोधी स्पर्धा करण्यास एक पक्ष उभा राहण्याचे भय निर्माण झाल्याने मिथ्या राष्ट्रीयत्वाच्या कुकल्पनेने हिंदू हितसंबंधांचा बळी देण्यास काँग्रेस अधिकाधिक कचरल्या वाचून राहणार नाहीत. जय मिळत चालला आहे अशाच वेळी राष्ट्रीय झुंजीमध्ये प्रविष्ट होणे हेही देशभक्तीचे लक्षण आहेच. परंतु ज्यावेळी एखादा न्याय्य पक्ष युद्धात जवळजवळ पराभूत झालेला दिसत आहे अशावेळी आपल्या विवेकबुद्धीची प्रतारणा नाकारून अवमान आणि पराभव यांची क्षिती न बाळगता निग्रहाने त्याच्याच ध्वजाखाली उभे राहणे हेच धैर्यशीलपणाचे ठरेल आणि प्रामाणिक सैनिक व्यक्तिशः एवढेच काय ते करू शकतो. त्याला जरी सार्वत्रिक विजयाचा आनंद उपभोगिता न आला तरी आपण आपले कर्तव्य केले हे त्याचे परमोच्च समाधान कशानेही नाहीसे होणार नाही. सध्याच्या स्थितीत हिंदू संघटनवाद्यांनी अशाच प्रकारच्या निष्ठेने आपली झुंज चालविली पाहिजे आणि काही झाले तरी पहिले हिंदुद्रोही ठरण्यापेक्षा शेवटचे निष्ठावान हिंदू संघटनवाद्यांचे पथक होण्याचा आपण निर्धार करूया.